अकरा फेब्रुवारी 2018 पासून परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या 180 महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. त्या मालेतील पुढचं पुष्प आपण या कार्यक्रमाद्वारे दिसणार आहोत. मी कौतुक क्षीरसागर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतील 11व्या अध्यायाच्या प्रारंभी केलेल्या सद्गुरुनमनाचा उल्लेख आयोजनाने होणार आहे. आकाशवाणीची मान्यता प्राप्त कलाकार असलेल्या सद्भक्त सौभाग्यवती फुलदाताई पानसे या ओव्यांचं गायन असत. ज्ञानोबांनी आपल्या सद्गुरूंप्रती समर्पित केलेल्या या भावक मनामुळे आम्हा सर्व साधकांची हृदय सुद्धा पवित्र झालेली आहे. आमच्या हृदय सिंहासनावर आपण विराजमान व्हावं आणि या कार्यक्रमात अर्पण होणाऱ्या भावपुष्पांचा स्वीकार करावा अशी आपल्या चरणी प्रार्थना. भारतीय संस्कृतीमध्ये आयुष्याचे जे विविध महत्वाचे टप्पे विशद केलेले आहेत त्यातला एक एकसष्टी हा आहे. प्रत्येक व्यक्ती ज्याकडे आपापल्या मकबराप्रमाणे आपल्या दृष्टिकोनातून अशी बघत असते. या टप्प्यावर पोहोचलेली व्यक्ती जर संत सत्पुरुष असेल तर इतरांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि जर माझ्यासारख्या असंख्य साधकांना सोहमचा लळा लावणारी ही सत्पुरुष माऊली असेल तर हा एकसष्टी सोहळा माझ्यासाठी साधकांसाठी अनुपम्य असा होऊन जातो. 11 फेब्रुवारीच्या आपल्या कार्यक्रमात सतत नितीनदादा लिमये यांनी स्वामीजींचा साधना काळापासूनचा प्रवास स्वीकारला. खर तर गंगा ही उगमापासूनच अतिशय पवित्र आणि पूजनीय असते. पेढीचं पाप ताप पोखीच तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे दर्शन. अगदी त्याचप्रमाणे स्वामीजींच्या जीवनाचा प्रवाह हा सुरुवातीपासून साधकांसाठी भावतापाचं हरण करणारा त्यांची ज्ञानतृष्णा समवणारा असा प्रवाहित होतो आहे. हा जीवन प्रवाह हा साधकांसाठी जीवनदायी असा ठरला आहे. जेव्हा पारमार्थिक शुद्धतेची सांप्रदायिक शुद्धतेची अशी बाब असते तेव्हा हा प्रवाह रौद्र झालेला दिसतो. कधी खेळी मेळीच्या वातावरणात जणू खळाळता प्रसन्न असा प्रत्ययाला येतो तर कधी अतिशय शांत अथांग निश्चय. ज्ञानोबा जसं म्हणतात एक अंतरी निष्कळ हे निहालता केवळ विसरले सकळ संसाराच्या. केवळ त्यांच्याकडे बघितलं तरी स्वतः सकट करायचा विसर पडतो. आपल्या सर्वांचं भाग्य आपल्याला स्वामीजीच्या चरणांशी आश्रय लाभलेला आहे. वयाच्या 13-14 व्या वर्षी त्यांनी स्वतःहून काही साधनेला प्रारंभ केला. 19 व्या वर्षी त्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली. म्हणजे आजपर्यंत जवळजवळ 50 वर्ष त्यांचं जीवन हे कायम ध्येयाप्रती समर्पित राहिलेलं आहे. ते एकदा म्हणाले होते परमार्थ हेच माझं ध्येय असं मी ठरवलं. ही ध्येय निश्चिती आणि या ध्येय प्राप्ती करता लागणारी शिस्त शिकाठी श्रद्धा तळमळ सेवाभाव सद्गुरूंवर अढळ विश्वास सद्गुरूंचं मनोगत जाणणं या आणि अशा अनेक गुणांची वृद्धी त्यांनी आपल्या ठाई केली. सद्गुरूंनी आखलेल्या रेषेभर हुकूम आपली जीवनरेखा त्यांनी आखली आणि त्यामुळे त्यांच्याकडे आल्यावर आपल्या असं लक्षात आलं की या नरदेहात आल्यानंतर नक्की काय मिळवायचं आहे आणि ते कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे मिळवायचं आहे हे देखील त्यांच्याकडे बघितल्यावरच आपल्या लक्षात येत. आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर समोर आलेले प्रसंग अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थिती या सगळ्यांमध्ये आपला परमार्थच कसा यशस्वी होईल याकडे त्यांचा कायम कटाक्ष होता. म्हणूनच केंद्रामध्ये येणाऱ्या विविध वयोगटातल्या प्रत्येक साधकाला स्वामीजींकडून प्रेरणा मिळत असते आणि या प्रेरणेमुळे समोर आदर्श म्हणून असणाऱ्या स्वामीजींच्या जीवनाकडून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे इथे येणारा प्रत्येक जण इथे येणारे आपण सर्व साधक आपापल्या आयुष्यावर स्वामीजींना अपेक्षित असलेले प्रयोग करत असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या काही साधकांकडून आपण स्वामीजींच्या जीवनातल्या काही प्रसंगांबद्दल आणि या प्रसंगांच्या अनुषंगाने या साधकांनी स्वतःच्या जीवनावर कसे प्रयोग केले, काय प्रयोग केले याबद्दल काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला सद्भक्त वंदना पुरोहित आपलं भावपुष्प अर्पण करेल. ती अगदी लहानपणापासून आपल्या आई वडिलांसोबत केंद्रामध्ये येते आहे आणि सध्या अॅक्सेंचर या कंपनीत कार्यरत आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. संत आनंदाचे फळ, संत सुखाचे केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. संतांना शांतीची, समाधानाची, संतोषाची आवड असते, ती त्यांची सहज स्थिती असते. साधना करून ते आनंद रूप होऊन जातात. संत कायम आत्मस्वरूपात असल्यामुळे ते आनंदमय असतात. संतांचं ज्ञान जरी कळलं नाही तरी त्यांच्या कृतींमधून, सहवासातून त्यांची आनंद स्पंदना आपल्याला जाणवतात. संसारात असणारा आनंद हा क्षणिक असतो, तो देहमनबुद्धीशी निगडित असतो. खरा आनंद प्राप्त करण्यासाठी शिष्याला सद्गुरूंचा अंतरंग सहवास आणि सत्संगती महत्वाची असते. असे आनंदाचे फळ असणाऱ्या आपल्या स्वामीजींचा एक षष्टी कार्यक्रमात मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य. असा या आनंदाचा स्थळ मी केव्हा बरं आले तर हे नातं जन्मोजन्मींच आहे असं मला वाटतं. या जन्माचं म्हणायचं झालं तर आईच्या पोटात असल्यापासूनच या आनंद स्थळाची माझी नाळ जोडली गेली आहे आणि ही आनंदाची ओढ मला स्वतःच्या पायांनी इथे दहावी झाल्यावर घेऊन आली. जवळपास याच वयाचे असताना स्वामी मकरंदनाथांना स्वामी माधवनाथांची भेट झाली आणि त्यांनी आपल्या सद्गुरूंना हृदयात स्थान दिलं. ते या आनंदरूपी सागरात कायमचे एकरूप झाले. या नवा म्हणतात मज हृदय सद्गुरु जेणे सारिलो हा संसार करू म्हणून विशेष अत्यागरू विवेकावरी. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंना हृदयात स्थानापन्न केले व त्यांनी आपल्याला या संसारातून तारलं आहे अशी त्यांची पक्की श्रद्धा आहे. स्वामी मकरंदनाथांनी सुद्धा आपल्या सद्गुरूंना असंच हृदयात स्थान दिलं. आपण हा भवसागर सद्गुरु कृपेने करून जाणार असा निष्प्रश्न विश्वास त्यांनी ठेवला. त्यासाठी सगळं जग ज्या दिशेने चाललं आहे त्याच्या विरुद्ध दिशेने पोहावं लागणार हे त्यांनी जाणलं. सर्व लोक सुखदुःखात गटामेळा खात असताना स्वामीजींनी मात्र मी देह मन बुद्धी पलीकडचा सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे असा विवेक करायचं ठरवलं. साधकाचं संपूर्ण जीवन स या अक्षरात सामावलेलं आहे असं मला वाटतं. सर्वप्रथम म्हणजे स्वामीजी. स्वामीजी अधिक समाधान, साधेपणा, सावधानता, सातत्य, संयम, सेवाभाव, साधना व धर्म कर्म, समर्पण अशा गुणांचं संवर्धन. यामुळे साधकाचं जीवन सार्थकी लागून तो सोहम बोधापर्यंत पोहोचू शकतो. त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ध्येय निश्चिती होणं. त्यासाठी आपलं ध्येय आणि जीवन यात एक वाक्यता आणणं फार गरजेचं आहे. स्वामी स्वरूपानंद त्यांच्या एका ताकीत म्हणतात, ध्येय असावे कुदूर तुझे कधी न हाताळावे, जीवे भावे मात्र तयाचा प्रकाशात चालावे. या आत्मज्ञानाच्या उत्तुंग ध्येयाची प्राप्ती होण्यासाठी स्वामीजींनी करोड वयात असतानाच निश्चय केला. त्यांची ध्येयनिश्चिती झाली होती त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही गोष्टी त्यांना केंद्रापासून, स्वामीजींपासून, साधनेपासून दूर करू शकल्या नाही. या करोड वयात पाहिलं तर अनेक आकर्षण आपल्याला खेळवून ठेवतात. त्यातून आपली विषयांची आवड वाढत जाते आणि आपण त्यात वाहवत जातो. ते जर स्वामीजींचं जीवन बघितलं तर त्यांना यावयात कशाचं बरं आकर्षण होत तर स्वामी माधवनाथांचं, साधनेचं. त्यांनी प्राप्त केलेल्या बोधापर्यंत आपणही पोहोचून आनंद व्हावं याच. यातून परत होणारे की त्यांची ध्येयनिश्चिती आत्मबोधाचा वाटा या ग्रंथातून ते आपल्या सर्वांना सांगतात की लौकिक जीवनात अनेक ध्येय पुढे येत असतात. आपण कुठे थांबायचे हे समजले पाहिजे. साधकाने परमार्थ हे जीवनाचे मुख्य ध्येय हे ठरवले पाहिजे. त्यांच्या जीवनातील आपल्या सर्वांना माहिती असलेला एक प्रसंग. शिक्षण संपल्यानंतर त्यांच्या समोर नोकरीसाठी दोन पर्याय उभे ठाकले. एक कंपनीतील नोकरी आणि एक बँकेतील. चांगल्या पगाराची कंपनीतील नोकरी, त्यात असणाऱ्या सुविधा व संधी, अशी प्रेयस वाटणारी नोकरी न स्वीकारता सद्गुरूंचा अधिक सहभाग मिळवून देणारी बँकेतील नोकरी त्यांनी स्वीकारली. यातून त्यांचं प्राधान्य आणि विचारातील स्पष्टता दिसून येते. त्याच वयात सद्गुरु कृपा होण्याआधीपासूनच त्यांनी अनेक साधना हाताळल्या. ध्यान साधना त्यांनी प्राणापलीकडे जपली व एकांतात राहून प्रचंड साधना केली. कोणतेही बरे वाईट प्रसंग आले तरी त्यांचे ध्यान कधी चुकले नाही. 16 ते 25 वयोगटाच्या शिबिरात स्वामीजी नेहमी सांगतात की या वेळा जबाबदार नसतात, पण सर्व अंगाने आयुष्य घडवण्याचा हाताळ असतो. आपला अभ्यास, कॉलेज, नोकरी सांभाळायची आणि उरलेल्या वेळेत साधना करायची. स्वामी मकरंदनाथांचा एक सुविचार आहे, मानसिक क्लेश सर्वांनाच असतात. प्रत्येकाला काही दुःख चिंता असते. अंतःकरणात एक जिद्द धरून साधना करावी. जरी खडतर जीवन वाटायला आले तरी साधना सोडणार नाही, निश्चय होणार नाही असा दृढ निश्चय करावा व त्यासाठी आतून कणखर मजबूत बनावे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी आपण वर्षभरासाठी जे संकल्प करतो त्याचं पुढे काय होतं. स्वामीजी म्हणतात, मी वर्षभर एक तास ध्यानाला बसेल यापेक्षा मी आज एक तास ध्यानाला बसेल असं म्हणावं. असे छोटे छोटे निश्चय करावे आणि ते आचरावे. स्वामीजींनी साधनेबरोबर सेवेलाही महत्व दिले. साधना सांभाळताना त्यांनी त्यांची कर्म प्रवृत्ती सेवेमध्ये चॅनलाइज केली. गुरुपदी रमणे हे सुजणे, गुरुपादी तन मन हे सुजणे, हेच त्यांचं जीवन आहे. आत्मज्ञानाचे अधिकारी असणारे व आपलं तन मन धन आपल्या सद्गुरूंच्या चरणी बांधून टाकणारे स्वामीजी हे आपले प्रेरणास्थान आहे. स्वामी माधवनाथांचे एकदा ओंकारेश्वर मंदिराजवळ प्रवचन होते. प्रवचनासाठी खूप गर्दी झाली होती व त्यामुळे मागे बसलेल्या श्रोत्यांना मी ऐकू येत नव्हते. यासाठी करण्याची दिशा थोडं बदलणं आवश्यक होत. स्वामी मकरंदनाथांनी परिस्थिती ओळखून त्वरित खांबावर चढून करण्याची दिशा बदलली. अचूकपणे व तत्परतेने सेवा करणं हे त्यांनी केलेल्या सेवेचं वैशिष्ट्य त्या प्रसंगातून दिसून येत. त्यांच्या जीवनचरित्राकडे बघून सेवा कशी करायची यावर विचार केल्यावर माझ्या आकलनानुसार असं वाटलं की सेवा करताना सहजता, नम्रता, सद्गुरु स्मरण, तत्परता, समर्पित भाव असायला हवा. त्यात अहंकाराचा लगलेच देखील असल्याप्रमाणे मुळात सेवा ही अहंकार गळून जाण्यासाठी असते. आपल्या सर्वसामान्य जीवनाचा उद्धार करण्यासाठी, आपलं आयुष्य परमार्थाच्या मार्गावरून सुकर करण्यासाठी आपल्या गुरुमाऊलींनी किती परशिष्ठा खाल्ल्यात. ही त्यांच्या सद्गुरूंची संप्रदायाची जणमोठी सेवाच आहे. आता आपण आपलं ही साधनं म्हणजेच साधना, सेवा, गुणसंवर्धन याकडे लक्ष देऊन आपण त्यांच्या चरणी कायमच फिरावं हे आपल्याला जर जमलं तर त्या गुरुमाऊलीला किती आनंद आणि समाधान वाटेल. एकदा एक मोठा कार्यक्रम झाल्यावर स्वामीजी केळकरांच्या घरी गेले होते. मीही दिसत होते. तेव्हा ते बोलता बोलता म्हणाले, मी 1977 ते 2003 असा चहा सोडला. मला थोडंफार तरी जमत का हे बघण्यासाठी म्हणून त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन मी हे करायचं ठरवलं. मागच्या वर्षी झालेल्या स्वामी माधवनाथ जन्मसत्ताधीमध्ये मी एक प्रयोग केला. दिवसातून एकदाच चहा प्यायचा असा निश्चय केला आणि चुकून जर 2 वेळा झाला तर पुढचा पूर्ण आठवडा चहाच प्यायचा नाही असं मी ठरवलं. असा पूर्ण आठवडा चहा न पिण्याची वेळ मात्र 2-3 वेळा माझ्यावर आली. सद्गुरु कृपेने माझा हा प्रयोग यशस्वी झाला असं मला वाटतं. मध्यंतरी 2 घटना घडल्या. 2 वर्षापूर्वी माझ्या मैत्रिणीचं तर 1 वर्षापूर्वी माझ्या आजोबांचं निधन झालं. एका व्यक्तीचं होल वय होत 75 पार केलेलं, तर दुसरी व्यक्ती होती 25 अंबरठ्यावरती. एक व्यक्ती म्हातारपणामुळे गेली तर दुसरी व्यक्ती एका वृद्ध राजाने आणि दिवाळीत गेली. एका व्यक्तीच्या आयुष्याची संध्याकाळ होती तर दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्य भरू लागणार होत. या दोन घटनांमुळे हे अंतर्मन झाले. सार अर्थात आहे हे लक्षात आलं. देह कधीही करू शकतो हे जाणवलं. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असताना मरणाचं स्मरण हवं. ध्येय प्राप्त करण्यासाठी मनाला खूप कर्म वाटायला हवी हेही लक्षात आलं. पण ही अंतर्मुखता फार काळ टिकली नाही, ती होती तेवढं पुरते. स्वामीजींच्या आयुष्यात असा तंत्रसंग घडला तो म्हणते त्यांचा अत्याचा मृत्यू. त्यामुळे ते अधिक अंतर्मुख झाले. त्यांना देहाची अनिश्चितता समजली व ते होमाने साधना करू लागले. त्या प्रसंगामुळे त्यांची अंतर्मुखता टिकून राहिली कायमची. त्या प्रसंगाबाबत बोलताना स्वामी माधवनाथ त्यांना म्हणाले की यातून देहभाव कमी व्हावा व आत्मभाव वाढीला लागावा. स्वामी मकरंदनाथांनी साधनेतून प्राप्त केलेली शांती संसाराच्या सर्व गोष्टींमध्ये टिकवून ठेवली. त्यातून जे आपण शिकतो ते एकोपिले स्पष्ट होतो. तरी धडधडो वहिला या भक्ती स्वामीजींनी साधना काळात स्वतःसाठी ध्येय वाक्य बनवलं व त्यांचं स्मरण अनुसंधान ते ठेवत. त्याचबरोबर ज्ञानेश्वरातील सुखप्रज्ञ लक्षणं, दैवी गुणसंपदेची लक्षणं, दासबोधातील शिष्य लक्षणं, साधक लक्षणं आणि इतर अनेक लक्षणांचा त्यांनी कसून अभ्यास केला. समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे धारिष्याचा, शिष्य पाहिजे गृह प्रकारचा. स्वामीजींनी त्यांचं जीवन एका चौकटीत आखलं. अनावश्यक विषय बाजूला काढले. परमार्थाच्या आड येणारे विषय बाजूला करायचे असतील तर संयमाची गरज असते. स्वामीजींना चित्रकला व काव्याची आवड होती. त्यांनी अनेक काव्य केली व ते सद्गुरूंना अर्पण केली. पण त्यांनी त्यांची ही आवड कुठे थांबायची हे ठरवलं. यातून त्यांचं संयमित जीवन कळून येतो. साधना, सेवा आणि विविध प्रयोग हाताळताना स्वामी मकरंदनाथ आपल्या सद्गुरूंचा प्रेम वर्षावास अखंड राहत होते. एकदा आयोजित केलेला पंढरपूर आनंद यात्रेतील प्रसंग. सर्वजण रांगेत दर्शनासाठी उभे होते. त्याचवेळी त्या सगुण विठ्ठलाने म्हणजे स्वामी माधवनाथांनी साधाऱ्यात असताना आपल्या भावाचा सागर असलेल्या भक्ताला म्हणजे स्वामी मकरंदनाथांना आलिंगन दिलं. सद्गुरु शिष्याच्या या उत्कट प्रेमात सर्व साधूच रंगून गेले. सद्गुरूंच्या शिष्यावर जसं प्रेम असतं तसंच शिष्याचंही सद्गुरूंवर नितांत प्रेम घडलेलं असतं. एकदा जेव्हा तीव्र भूकंप झाला तेव्हा स्वामीजींना सर्वप्रथम अर्धांग वायूने अंशुणाला केलेल्या स्वामी माधवनाथांची आठवण झाली. ते कसे असतील याची कल्पना त्यांना आधी वाटली. असे त्यांचे सद्गुरूंविषयी कोमल भाव होते. सर्व संतांचे भाव आपल्या सद्गुरूंच्या प्रेमाचं वर्णन करताना दाटून येतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, तू माऊली हे मायाळ चंद्रा पितळ पाळणा हुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. तर स्वामी माधवनाथ म्हणतात, किती सदय हृदय मम स्वामी हा. स्वामी मकरंदनाथ आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना म्हणतात, हे प्रेम स्वरूप गुरुवर हे सुख निधान गुरुवर. सद्गुरूंचं प्रेम व्यापक असतं. अनेक प्रकारच्या प्रकृती त्यांच्या समोर येतात पण ते सर्वांवर सारखं प्रेम करतात कारण ते आपल्या परमात्म्यावर प्रेम करत असतात. सद्गुरूवर प्रेम हे कधीच वेगळं नसतं. आपल्या सगळ्यांना या प्रेमाचा प्रत्यय आहे. मला माझ्या जीवनातील एक आठवण सांगायची वाटते. एकदा मी स्वामी माधवनाथांचं केस काढलं होतं. स्वामी मकरंदनाथांच्या वाढदिवसाच्या दिवशी नमस्कार करताना तिथे त्यांना अर्पण केलं. आपल्या सद्गुरूंचं केस बघून त्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी अतिव प्रेमाने आपल्या सद्गुरूंना नमस्कार केला व आपल्या बाजूला ते प्रेम ठेवले. तिथे असणाऱ्या प्रत्येक साधकाला ते प्रेमाने आणि कौतुकाने सांगत होते. हे आम्ही स्वामीजी काढले तर असे आहेत आपले स्वामीजी. आपल्या छोट्या सगुणाचं कौतुक करून आपल्याला प्रोत्साहित करणारे. एकदा 16 ते 25 त्या युवा शिबिरात शिष्यांचा विशेष कार्यक्रम होता. त्यात मला प्रश्न होता की आपले परमदैवत जर आपल्या समोर उभे थाकले तर तुम्ही काय म्हणाल? त्यावर उत्तर दिले, जन्मोजन्मीचे पुण्य फळात विपरी आले, देखिली पावले गुरुंची, आयुष्यात सद्गुरूंची भेट झाली आहे, आता अर्थाही मागण्याची इच्छा नाही. पण आज या आनंदाचा प्रसंगी मात्र स्वामीजींनी उतरवाय काहीतरी मागणं मागणार आहे. परमार्थाचा प्रवासा तुम्ही माझं बोल दुःख धरून ठेवलेला आहे. तुमच्या निरपेक्ष निर्देश प्रेमामुळे वेळ प्रसंगी तुम्ही मला उचलून दर्शन घेता. आता माझ्याकडून तुमची अखंड सेवा घडावी आणि आपल्या चरणी हा देह पडावा की तुमच्या चरणी प्रार्थना. या माझ्या गुरु माऊलीसाठी भगवंताकडे सुद्धा एकच प्रार्थना, माझ्या स्वामींना निरामय दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या संगतीत आमचा काळ असाच आनंदात घेतो. हरिओम.
वंदनाकडून ऐकत असताना मी काही काळ भूतकाळामध्ये जाऊन आलो. 21-22 वर्षांचा असेल, नुकताच केंद्रामध्ये यायला लागलो होतो. एकदा सतभक्त पंकज दादांच्या उपकेंद्राचा एक कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यावर स्वामीजींना नमस्कार केला. त्यांनी डोक्यावरून गालावरून मोठ्या प्रेमाने हात फिरवला. अतिशय पवित्र दैवी अटक करत बऱ्याच वेळा भक्तांपेक्षा देखील स्पर्श खूप काही सांगून जातो. ज्ञानोबा जसं म्हणतात, शब्द पाठी अवसरे कृपा, त्यांच्या त्या स्पर्शातून कृपा बरसत होते. वयाच्या 20-22 मध्ये पाठीवर पडणारी थाप ही खूप मोठी उभारी देऊन जाते. अशा या दैवी स्पर्शाच्या ओढीने केंद्रामध्ये येतच राहिले. हे येत राहणं किती महत्वाचं ठरत आहे हे क्षणोक्षणी अनुभवाला येत आहे. अशाच प्रकारे केंद्रामध्ये येत असलेला एक साधक म्हणजे सतत अक्षय सरवाल. तो 2009 पासून केंद्रामध्ये येतो आहे. तो व्यवसायाने भूलतज्ञ आहे. या भूलतज्ञावर स्वामीजींची भूल कशी पडली त्याबद्दल आता सांगता येईल. परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. आता सद्गुरु वर्ण देना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मजा अज्ञाना पाये पडे. मज न पडे हा विचारे, गुरुजी माझा नमस्कार, गुरुदेवा पैल पारू पारो विमज. श्री समर्थांनी दासबोधाच्या प्रारंभी जे गुरुस्तवन केले ते हे श्लोक. स्वामी मकरंदनाथांच्या 61 निमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमात बोलताना माझी अवस्था अशी वेगळी, माझी योग्यता तशी काहीच नाही. भक्ती, ज्ञान, ध्यान, उपासना यातले मी काहीच जाणत नाही, केवळ भावाच्या बळावर बोलणार. आपले चरित्र फार मोठे उत्तुंग आहे, त्यावर मी काय बोलू? जितके समजले त्याने मनात जी भावप्रतिमा निर्माण झाली आहे तीच मांडतो आहे. बाळा उचित जाणणे होय तरी बाळकांची हे आहे, परी साधकी येरी माये म्हणून मितोषे, या न्यायाने आपण ती कोण मानून घ्यावी? युवावस्थेतील मकरनाथांमधील प्रकर्षाने जाणणारा गुण म्हणजे त्यांची साधनेवरील निष्ठा आणि अतिशय तत्परता. विविध साधनांनी त्यांनी आत्मबोध दृढ केला आणि स्वामी माधवनाथांची प्रसन्नता प्राप्त करून घेतली. स्वरूप पत्र मंजुषेतील काव्यांवर आधारित साधना, सोहम भजन, परमात्म्याची एकरूपता साधत घेतलेले नाम, अहम ग्रहोपासना, मी नित्य तृप्त, तृप्त काम, परिपूर्ण आत्मा आहे, या व अशा अनेक छोट्या ध्येयवाक्यांचे चिंतन या सर्व साधनांनी त्यांची अंतर्व्यक्ती घडवली. ही त्यांची प्रेरणा घेऊन युवा साधक सुट्टी काढून आजही गोगाव शिबिरात साधनेसाठी जातात. 13 अध्याय आचार्य उपासना या श्लोकार्थावर माऊली ही भावचित्र निरूपण आहे. आपले नित्याचे ध्यान त्यावर आधारित भावचित्र रंगून ते करत असत, याने त्यांचे भावविश्व समृद्ध केले. अशा प्रकारच्या अभ्यासाचा प्रयत्न घडतो आहे. कधी आदिनाथांपासून स्वामीजींपर्यंतचे सर्व सद्गुरु माझ्या समोर ध्यानाला बसले आहेत आणि मला आशीर्वाद देत आहेत. कधी माऊलींची, कधी स्वरूपानंदांची, कधी स्वामी माधवनाथ व स्वामी मकरनाथांची मी पूजा करतो आहे.
सहित स्वामीजी अनुग्रह देताना मला महावाक्याचा उपदेश करत आहेत असे भाव धरून केलेली साधना काही एक समाधान आणि शांती देऊन जाते. निर्गुणाची साधना करताना स्वामीजींनी सगुणाची स्थिती वाढवली. तो परमात्मा म्हणून माझ्या अंतर्याने श्वास करून आहे या भावार्थतेने ते नित्य स्तोत्रे म्हणू लागले. त्यांनी यांत्रिकता केली आणि ते परतत्वाचा स्पर्श अनुभव लागले. आजही अभंग ऐकताना राम जन्मकथा सांगताना त्यांच्या भावसंगतीची झलक आपल्याला मिळते. नकळत आपलेही डोळे पाणावतात. स्वामीजी तुम्ही अर्चन भक्ती अंतर्गत सांगितलेला पूजेचा अभ्यास काही अंशाने घडतो आहे. पूर्वी आईने मला देवाची पूजा करायला सांगितली की मी फार आधी वेळ घेत असे. इतका वेळ बसून राहायला लागेल म्हणून टाळत असे. परंतु आता तसे होत नाही. कधी स्वतःहून मी आज पूजा करतो असे म्हणतो. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा या भावाने पूजा करण्याचा प्रयत्न करतो. हा भावही केवळ आपल्यामुळेच मला प्राप्त झाला आहे. साधनेच्या काळात त्यांनी उत्तम शिष्य आणि साधकाची लक्षणे जाणीवपूर्वक अंगी बांधण्याचा प्रयत्न केला. देहबुद्धी विवेक ठेवावी, आत्मबुद्धी सदृढ करी, श्रवण मनन केले तिकरी या नावाचा उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नावाचा या ओवी ओवीच्या अर्थांतरात प्रवेश करून त्यांनी सावध लक्षतून साधक या उक्तीला साधेसूत वर्तन केले. त्यांच्यातला सचिष्य स्वामी माधवनाथांना अनन्य भावे शरण होता हे त्यांच्या कित्येक काव्यातून दिसून येते. आजही ते बोलताना स्वामी माधवनाथांप्रती असलेली कृतज्ञता वारंवार व्यक्त करतात. स्वामीजींशिवाय आपण कोणीच नाही, तेच आपला प्राणार्थ आहेत हे त्यांचे भाव त्यांच्या डोळ्यातून प्रगट होतात. परमार्थ करणारा साधक व्यवहारात भोंगळपणे वागतो असा इतर लोकांमध्ये समज असतो. स्वामी माधवनाथांनी मात्र दुकानदारी आणि परमार्थ दोन्हीही यशस्वी करून दाखवले. इतरांपेक्षा साधकाने नेमून दिलेले काम अत्यंत सोप आणि कमी वेळात करावे असा त्यांचा आग्रह असे. बँकेतले आपले काम मकरंदनाथ चोखपणे करत आपले काम लवकर संपवून इतरांनाही मदत करत असे. बँकेची मोठमोठी आकडेमोडही ते अगदी एकाग्र ठिकाणे करत आणि मध्येच कोणी बोलवले तर तोच हिशोब त्याच जागेपासून पुन्हा सुरू करू शकत असत. ते निर्वीर आणि स्पष्टवक्ते होते. तरी सर्वांची प्रेमाचे सूत्र अबाधित ठेवायचे कसं त्यांच्याकडे होते. हे सारे करताना आपली कर्मे तया सर्वात मगा ईश्वरा व कर्म कुटुंबांची हिरा उद्या गेली होया बारा दोषा लागी या न्यायाने होत आहेत का हे ते अंतर्मुख राहून तपासत होते. भविष्यात संप्रदायाची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा त्यांची योग्यता जाणून बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कामातून सवलत देऊ केली. ही त्यांनी निकृहपणे नाकारली. स्वधर्माबाबत मोठमोठाले लोकही संभ्रमात असतात पण सद्गुरु वचन प्रमाण मानून चालणाऱ्या साधकाला काहीच अशक्य नाही. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य भागतरी गुढ लौकिकी जैसा असा त्यांचा व्यापार होता. स्वतःच्या साधनेबरोबरच त्यांनी निरलस सेवा भावाने मित्रांना हाती धरून स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या संस्थेला आकार दिला. संतांचे कार्य सुसूत्रतेने चालण्यासाठी त्यांना एक प्रस्ताव हवा असतो. तो माधवनाथांना त्यांच्यामध्ये सापडला. त्यांच्या नेतृत्व गुण सर्व समावेशक स्वभाव सर्वांचे भाव जपून वेळप्रसंगी दाखवलेला कठोरपणा त्यांच्या संस्थेचे हित पाहण्याची वृत्ती अशा अनेक गुणांमुळे त्यांच्यावर उत्तरोत्तर या कार्याची जबाबदारी आहे. स्वामी माधवनाथ त्यांची शरणागती सेवाभाव विनम्रता आणि प्रामाणिकपणा या गुणांना ओळखून होते. आपल्या सद्गुरूचे कार्य ब्रह्मांड भेदून पैलाड मिळावे अशा तळमळीने त्यांनी या कार्यातील प्रत्येकाला सांभाळून घेतले आणि कौशल्याने कार्य करून घेतले. खऱ्या अर्थाने ते माधवरूपी रामकृष्णांचे विवेकानंद झाले. आज त्यांच्या प्रेरणेने कित्येक युवक केंद्राच्या कार्यक्रमाच्या सेवेत सहभागी होत आहेत. त्या सर्वांपुढे आपलाच आदर्श आहे स्वामीजी. आपल्या प्रेमाने बांधलेले या सूत्रात अनेक जण बांधले जात आहे आणि हे कार्य वर्धिष्णू करत आहे. या संघटित केलेल्या युवकांना मित्रांना ते निरूपणासाठी मार्गदर्शन करत एखाद्या अवघड ओळीचा अर्थ समजावून सांगत एखाद्या सत्पुरुषाकडे संप्रदायाकडे साधनेकडे पाहायचा निर्मळ दृष्टिकोन ते इतरांना देत आपण करत असलेला अभ्यास विचारल्यास कोकळेपणाने सांगत असत. विनोबांच्या वाङ्मयाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते इतर साधकांनाही त्या पुस्तकांचा अभ्यास करायला सांगत असत. त्यांचा विनोबा प्रतींचा भाव इतर मित्रांमध्येही संक्रमित झाला नसेल तर नवल. एका नागपूर अभंग यात्रेत ते वर्धा प्लॅटफॉर्मवर उतरले आणि एका ग्रंथांना त्यांनी पवनारचा आश्रम कुठल्या दिशेला आहे असे विचारले. त्यांनी दिशा दाखवताच ते सर्व मित्रांना म्हणाले, आपण विनोबांना येथूनच नमस्कार करूया. एका क्षणार्धात त्यांनी फलकावर विनोबांना साष्टांग बसवत घातला आणि त्यांच्या मित्रांनी त्यांचे अनुकरण केले. येणे बहुतांश घडे भक्ती ते हे रोकडी प्रबोध शक्ती बहुतांशी मनोगत हाती दिसले पाहिजे हे म्हणून त्यांचे गुण त्यांच्या अंगी सहजपणे दिसत होते. 1986 साली मकरंदनाथांचा विवाह भूषणवरच्या जयश्री शंकर जोशी यांच्याशी ठरला. साखरपुडा झाल्यानंतर लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, आपण उत्तम विचारांनी दोघी मिळून ईश्वर निष्ठा अंतकरणाने उत्तम प्रपंच आणि परमार्थ संपादन करू. प्रपंचातली सारी सुख तर भोगूच आणि काही परमार्थाचंही जीवन जगू, त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. विवाहानंतर मधुरा नाम धारण करून आलेल्या मधुराताईंनी त्यांच्या संसारालाही माधुर्य प्रदान केलं. त्यांनाही स्वामी माधवनाथांचा अनुग्रह लाभला आणि त्या साधक विश्वाशी समर्थ झाल्या. आपल्या पतीच्या विचारांशी एकरूप होऊन त्यांनी मकरंदनाथांना प्रत्येक पावलावर साथ केली. एक काळ असा होता की मकरंदनाथांमुळे केंद्र आणि पावसा दोन्हीही खूप जबाबदारी होती. त्यांनी एक विचाराने राहून खूप मोठी मोठी आव्हानेही पार पाडली. आज स्वामीजी आपल्यासाठी समस्येने उपलब्ध होतात, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, ते आपल्याला वेळ देऊ शकतात, या प्रेमळ माऊलीची कृपा आहे. स्वामीजी आमच्या संसारासाठी तुम्हीच आदर्श आहात. संसारातले कडू गोड अनुभव घेत घेत त्याच्या संकटांना सामोरे जाण्याचं बळ, प्रतिकूलतेही न दगमगणारं धैर्य तुम्ही आम्हाला दिलं आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पणशी करणं हा आपण मिळवलेला बोध आम्हाला विधी दिशा दाखवत आहे. साधना सांभाळून यथा न्याय प्रपंच करणे आम्हाला थोडेफार संहिता जमते आहे. प्रपंच आणि परमार्थ उत्तम समूह पाहणाऱ्या साधकाचा सद्गुरु हा एकमेव दिसावा आहे. स्वामी माधवनाथांच्या सहवासात सदैव रमणाऱ्या मकरंदनाथांना 1990 साली त्यांच्या विरहाला सामोरे जावे लागले. वाईच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी ते जवळपास पावणे दोन इथे अडकून पडले. दाव्याने बांधून ठेवलेल्या वाचनाप्रमाणे त्याची अवस्था झाली. त्यांनी माधवनाथांना लिहिलेल्या पत्रातही ही तारकता दिसून येते. ते म्हणतात, दिवसभर कामाच्या धावपळीत केवळ आपण सद्गुरु कृपांकित आहोत इतकेच स्मरण होते, पण संध्याकाळी केंद्राच्या वेळी आपली फार आठवण येते आणि व्याकुळ व्हायला होते. स्वामीजी खरोखर आपल्यापासून दूर राहणे ही फार कठीण गोष्ट आहे. शिक्षणासाठी एक वर्ष बेंगलोरला गेलो असताना फार फार व्याकुळ व्हायला होत असे. आपलं घर कुठेतरी दूर चुकून गेलं आहे, तिथे आपली सद्गुरु माऊली आपली वाट पाहते आहे या भावनेने बेचैन व्हायचे. पुण्याहून निघताना गाडी घातली की आज गलबलून येतात. वेबसाईट वरचे ध्वनिमुद्रित कार्यक्रम ऐकत असेल पण आपल्या पुढे येऊन बसण्याचं सुख नव्हतं. ध्यान झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करताना आपण पाठीवरून हात फिरवत आहात असा भाव करत असतो. किमान त्यामुळे तरी काही क्षण शांत होत होतो. कधी एकदा हे वर्ष संपेल आणि परत येईल असं झालं होतं. विरहानं प्रेम दुणवतं असं म्हणतात, पण स्वामीजी आता असा विरह परत कधीही नको. साधनेने अंतरंग परिपक्व झाल्यावर साधक भगवंतीच्या रमून जातो. त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तो त्या प्रेम गंगेत भाऊ घालतो. 1984 साली मकरनाथांच्या घरी ज्ञानेश्वरी उपासना केंद्र सुरू झाले आणि हळूहळू त्याचे त्यांच्या ज्ञानेश्वरी निरूपण केंद्रात रूपांतर झाले. दर आठवड्याला न चुकता हे केंद्र चालवण्यासाठी अत्यंत प्यार आणि धैर्य लागते. त्यांनी ते मोठ्या आनंदाने चालवले. आज सकाळी अव्याहतपणे चालू असणारे हे केंद्र म्हणजे स्वामीजींची नित्य नूतन कीर्तन भक्तीच आहे. माऊलींचा हा गुरुगम्य मार्ग त्यांना सापडला आणि तो मार्ग आपल्याला ते दाखवत आहे. स्वरूप स्थितीशी अखंड एकरूप होणारे मकरंदनाथ स्वामी माधवनाथांचे अंतरंग ओळखू शकत होते. त्यांच्या इच्छा त्यांच्या भावना ओळखून त्यावर हुकूम ते आपले आचरण ठरवत होते. 1991 साली माधवनाथांना पक्षाघाताचा धक्का आला तेव्हा वाटेवर परिणाम झाला. चित्ता क्रांत शिक्षकांना धीर देण्यासाठी ते काही बोलू पाहत होते, पण ते कोणालाच कळत नव्हते. मकरंदनाथांनी त्यांचे आंतरिक भाव जाणून त्यांच्या शब्दात सर्वांनाच धीर दिला. ते पाहून स्वामी माधवनाथांना मोठी प्रसन्नता लाभली. आंतरिशुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निश्चिते भजन तेथे बहुभक्त जन विश्रांती पावती ही मकरंदनाथांची पूर्णावस्था ओळखून स्वामी माधवनाथांनी 1992 साली त्यांना संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. विनम्र गुरुसेवकाच्या भावाने ते हा संप्रदाय चालवत आहे. आज सर्व साधक वर्गावर त्यांची कृपा बरसते आहे. मी स्वामी माधवनाथांना कधीच पाहिले नाही, परंतु स्वामीजी आपल्याकडून मला तुमचं आणि सर्व पूर्वश्रींचंही प्रेम मिळत आहे। हे प्रेम इतकं पवित्र आणि पावन आहे की ते चिरंतन आहे, देहाशीच झालं आहे असं मला वाटतं। स्वामीजी, सर्वप्रथम मी जेव्हा आपल्याला नमस्कार केला तेव्हा मला त्या स्पर्शातून स्वामी माधवनाथांचंही प्रेम मिळालं असा अनुभव आला। आजही आपणाबरोबर मोठ्या स्वामीजींची माझ्या कृपा आहे असाच माझा भाव आहे। आपलं चरित्र समजण्या आणि सांगण्याची शक्ती तुम्ही माझ्यात आहे, परंतु शिव महिन्यात म्हटल्याप्रमाणे ममस्वे नाम वाणी गुणकथन पुण्येन भवतः पुनामी चरते पुरमथन बुद्धिर्व्यवसिता, याने माझी बुद्धी आणि वाणी पवित्र केली आहे। या अभ्यासाने अंतर्मुख व्हायला मदत झाली। पुन्हा आपण कुठे आहोत, आपल्याला अजून किती प्रयत्न करायचे आहेत याचा पडताळा घेतला गेला। जगाचे आकर्षण मनातले विकल्प ओळखून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यापासून दूर होण्याचा काही प्रयत्न केला गेला। प्रत्येक प्रगत चिंतना आधी काही साधना अभ्यास वाढवला गेला पाहिजे असं वाटतं, तसा प्रयत्नही केला गेला। गेल्या 1 ऑक्टोबर पासून स्वामीजींना आवडतं म्हणून घरात आम्ही नियमित सद्ग्रंथांचं वाचन करतो, अभंग ज्ञानेश्वरी आणि आता दासबोध वाचत आहोत। स्वामीजी सांगतात तशी पूजा तशी स्तोत्र पठण करण्याचा प्रयत्न करतो, तसे भाव जपण्याचा प्रयत्न होतो। बाहेरच्या जगात आपण खूप गुंतत नाही ना हे पाहायचा प्रयत्न होतो। काही काळ मनाचं मौन सांभाळता येतंय का हे पाहतो। जितकं जमत त्यानंही दिलासा आणि समाधान मिळत। स्वामीजी, आपण खूप देता पण मला ते घेता येत नाही, मन हाती लागत नाही म्हणून कधी खूप व्याकुळ व्हायला होत। आपल्या बायांची हेच मागणं आहे की आपण हा परमार्थ यशस्वी होण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी प्रदान करावी, जिने हे आत्मदर्शनाचं ध्येय आम्हाला प्राप्त होईल। आपल्याशिवाय आम्ही कोणाला मागायचं? एक विध आम्ही न निरुपायच न चलू ते वाट सापडली, म्हणून केला पाहिजे सांभाळत माझी बुद्धी बळ पाय तुझे, बहुत बोलता न कळे प्रकार अंतरा अंतर साक्ष असे, तुका म्हणे अगा गिरींच्या जीवनात तू किनारायणा साक्षी ना।
आयुष्याच्या या वळणावर लौकिक जीवनामध्ये नोकरी व्यवसायामध्ये थोडंफार तिरस्थावर होत असलेले आपण, संसारात पडलेले आपण परमार्थात पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतो। याकरता स्वामीजींचं जीवन आपल्या समोर दीपस्तंभाप्रमाणे आहे। यानंतर आपण सगळे मिळून एक भजन म्हणणार आहोत। परम पूजनीय स्वामीजींनी ही रचना केलेली आहे। सद्भक्त सौभाग्यवती कांचन इथे आपल्याला भजन सांगतील, आपण त्यांच्या मागे म्हणू।
गुरु राही माता अंगीकार केला, गुरु राही माता अंगीकार केला, तमनी वचाना अगिदेता कमनी वसाना अभिदेता सोह मंत्र पुन सांगी करी भरी, सोह मंत्र पुन सांगी करी भरी, वृत्ति रंग वीरी आत्मरंगी, वृत्ति रंग वीरी आत्मरंगी, आनंदे भरी जाहले से चित्त, आनंदे भरी जाहले से चित्त, धन भूत वीता
बालपण सुद्धा आपण समर्पण अनुभवायला हवं, त्या वयाची निरागसता, वेगवेगळ्या गोष्टींबद्दलच औत्सुक्य, पडणारे अनेक प्रश्न, हे सगळं आपण आपल्या परमार्थामध्ये सुद्धा वापरू शकतो, फक्त त्याचा उपयोग करता यायला हवा. मुलांच्या बाललीलांचा आनंद घेत असताना, त्यांचं मोठं होणं अनुभवत असताना आपल्या साधनेतही आनंद लुटतो आहोत ना, याकडे आपलं कायम लक्ष असलं पाहिजे. असं आपल्या साधनेकडे सतत लक्ष असणारी, सतत लक्ष देणारी साधिका म्हणजे सौभाग्यवती, ती कॉलेजमध्ये शिकत होती तेव्हापासून स्वामीजींकडे येते आहे. पूर्वी MIT कॉलेजमध्ये प्रोफेसर होती, ती आता स्वामीजींप्रती आपले भाव व्यक्त करते.
ज्यांचा एकमेव आधार या जीवनात आहे अशा आपल्या प्राणीय सद्गुरूंची एक सृष्टी आपण साजरी करतो आहोत. त्यांची एक सृष्टी साजरी करणं म्हणजे आपला बोध शिकवणं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा स्वामीजींच्या चरित्रात अवलोहन करण्याची सुसंधी लाभली. त्यांनी त्यांचं जीवन कसं घेतलं, आपण या मार्गावरून चालत असताना काय करतो आहोत, आपल्याला नेमकी अर्थ काय येते आहे याचा या निमित्तानं विचार केला गेला. त्यांना त्यांच्या जीवनात खूप लहान वयात खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. 1992 साली मोठ्या स्वामीजींनी त्यांना संप्रदायाचे अधिकार प्रदान केले, तेव्हा ते फक्त 25 वर्षांचे होते. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर 1997 साली संप्रदायाचं कार्य स्वामीजींनी सुरू केलं, तेव्हा सुरुवातीच्या काळात संप्रदाय शुद्धता राखण्यासाठी कार्याची घडी अबाधित राहावी आणि कार्य वृद्धिंगत व्हावं यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागले. या काळात त्यांची गांधीची नोकरी सुरू होती. संसाराची आघाडी मजुराचाही जरी समर्थपणे सांभाळत असल्या तरी काही बाही लक्ष त्यांना संसारातही घालावं लागत होत. त्यांच्याकडे येणारा एक साधक घडावा याकरता ते विश्रांत परिश्रम घेत होते. केंद्रात येणाऱ्या प्रत्येक साधकाला घडवण्याचं मुख्य कार्य स्वामीजींनी केलं. त्यांच्या वर्तनातून, प्रवचनांमधून, वैयक्तिक गाठीभेटीतून त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकाला त्यांनी आपण जिथून होतो तिथून अलगदपणे पुढे नेलं. त्यांनी हे नेमकं कसं साधलं याच्या आपल्याजवळ असंख्य आठवणी आहेत. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याजवळ असलेल्या काही आठवणी सांगाव्यात असं वाटलं. स्वतःच्या जीवनाकडे मागे वळून पाहण्याची, इंट्रोस्पेक्ट करण्याची संधी त्यामुळे मिळाली. आपण स्वामीजींकडे कसे आलो, आपल्याला निश्चित काय करायचं होतं, आपण काय करतो आहोत, काय करायला हवं याचा लेखाजोखा मांडता आला. कॉलेजमध्ये शिकत असताना मी स्वामीजींकडे आले तेव्हा सेल्फी रिअलायझेशन हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे हे निश्चित झालेलं होतं. तुला या जीवनात आत्मदर्शन होऊ शकतं हा दुर्दम्य आत्मविश्वास स्वामीजींनी माझ्या ठिकाणी संक्रमित केला आणि स्वामी मकरंदनाथांमुळे जिवंत राहिला. विचार केला तर लक्षात येतं की स्वामी मकरंदनाथ जर नसते तर वाळलेला पाळापतळांच्या वाऱ्यावरती उडून जातो तशी माझी स्थिती झाली असती. याची मोठ्या स्वामीजींना कदाचित पूर्ण कल्पना असावी. त्यामुळे 1995 सालचा एक प्रसंग आहे, त्यावेळी स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेलेला होता. ते बरेचदा आपल्या माया अपार्टमेंटच्या आतल्या खोलीत पोहोचलेले असत. सकाळच्या वेळी त्यांच्या दर्शनाला गेले असताना स्वामीजींनी मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, मी नसलो तरी केंद्रात नियमित येत राहिलो. आणि मग माझ्या डोळ्यात अगदी खोल पाहत म्हणाले, मी काय सांगतोय ते तुझ्या लक्षात येत आहे ना. त्यांनी गेले ठेवल्यावर आम्ही नियमित केंद्रात येत राहिलो आणि स्वामी मकरंदनाथांना त्यांच्या ठिकाणी पाहू लागलो. आम्हाला कधी कुठला फरक जाणवलाच नाही. आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा शोध घ्यायचा आहे. आपल्याला बोध व्हावा म्हणून स्वामीजींच्या आज्ञेवरून स्वामी मकरंदनाथ आपल्यासाठी जिजत आहे हे तेव्हा सुद्धा लक्षात येत होत. स्वतःचा संसार नोकरी सांभाळून ते आपल्यासाठी केंद्रात येतात तर तितक्या सिरियसली आणि सिन्सिअरली आपण हे केलं पाहिजे असं वाटत असेल. 2003 साली आपल्या पारायणाचा सोहळा इथे या हॉलमध्ये झाला होता. तेव्हा पारायणाच्या शेवटच्या दिवशी आमच्या धाकट्या भावाचं लग्न होतं तर आमच्या मनात येत होतं की आता पारायणाला बसावं की नाही. एकदा माया अपार्टमेंट मधलं केंद्र संध्याकाळचं संपलं, मी स्वामीजींना नमस्कार केला तर ते आपणच मला म्हणाले, आपण पारायणाला बसा. आम्ही सगळेजण पारायणाला बसलो. पण पारायणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे लग्नाच्या दिवशी काही आम्ही आलो नाही. पण आम्हाला असं समजलं की पारायणाच्या शेवटच्या दिवशी स्वामीजी पारायणाकरता म्हणून घरातून येण्यासाठी निघाले आणि घरी लक्षात असं आलं की त्यांच्या वडिलांनी झोपेतच देह ठेवलेला आहे. तरी सुद्धा स्वामीजी पारायणाला आले. संध्याकाळी त्या कार्यक्रमाचा समारोपाचा कार्यक्रम होता. आमच्या घरी लक्ष्मी पूजनाची गडबड सुरू होती. पण स्वामीजींच्या घरी ओढवलेल्या या प्रसंगीही ते केवळ आपल्या शिष्यांना बोध व्हावा, सद्गुरूंच्या सेवेत खंड पडू नये म्हणून उपस्थित राहणार याची खात्री असल्यानं न राहून थोडी उशिरा मी कार्यक्रमाला येऊन तिथे हॉलच्या दारात उभी राहिले तर मनुष्याणाम सहजू कश्चित येत सिद्धानाम कश्चित मामवेची तत्वतः या श्लोकावर स्वामीजींचं प्रवचन सुरू झालं. एखादी वीज कोसळावी तसं त्यांचं ते प्रवचन खोल खोल अंतकरणावरती ठसा उमटवून गेलं. योग्य दिशेनं सातत्यानं कुणी एखादा प्रयत्न करत राहील तर त्याला आत्मदर्शन होतच होत असा विश्वास त्या दिवशी बळावला. केवळ जीवनात नियमित येत राहिल्यानं जीवनाला एक योग्य वळण आणि ध्येयाला सुसंगत अशी चौकट लागली. मला एकदा माझी मैत्रीण म्हणाली की प्रत्येक केंद्रात तुला गेलंच पाहिजे का, स्वामीजी काय तुझ्यासाठी तिथे येतात का फक्त. माझा भाव मात्र खरंच असा आहे की केवळ माझ्यासाठी स्वामीजी केंद्रात येतात. कधी कधी केंद्रात येण्याचा कंटाळाही येतो, नाही असं नाही. मी एकदा स्वामीजींना म्हणालो, स्वामीजी मी शिबिरात चालली आहे पण मला शिबिरात जाण्याची अजिबात इच्छा नाही. सध्या मला केंद्रात सुद्धा यावंसं वाटत नाही पण मी बरेच येऊन बघते. त्यावर ते मला म्हणाले, आपण असंच करायचं, मी हेच केलं. खरंच त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर त्यांना बोध होण्यासाठी विशेष कष्ट पडले असं दिसत नाही. एकदा गुरुवारच्या संध्याकाळच्या केंद्रात रमले मन माझे विरमले श्री गुरु चरणी विसावले या त्यांनीच रचलेल्या काव्यावर केंद्र घेतलं गेलं. त्या काव्यात ते पुढे म्हणतात, नाही जिंकीला बोध कधीही, नाही मिरवीला त्याग तसाही, लौकिकतेचे दिवास स्वप्नही चुकूनही मी मनी कधी न देखील. केंद्रानंतर गणेशपुरमला परत येताना गाडीतनी स्वामीजींना म्हणलं, स्वामीजी तुमच्या जीवनाकडे पाहिलं की जाणवतं की त्यात काही वळणच नाहीये. दोन बिंदूंमध्ये सरळ रेष असावी तसं ते आहे. क्षणभर थांबून स्वामीजी म्हणाले, खरं आहे, मला गाण्याची चित्रकलेची आवड होती. स्वामीजींकडे आल्यावर मी सगळं बंद केलं. सगळ्या शक्ती एकाच ठिकाणी लावल्या. मग म्हणाले, संघाचं काम झोपून देऊन करताना सगळ्यांची मत लक्षात घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची सवय लागली होती. ती स्वामीजींकडे आल्यावर चांगलीच उपयोगी पडली. प्रत्येकाचं मत हे वेगळं असणारच, पण म्हणून बिघडत काही नाही. सगळ्यांना समजून घेत मतभेद होऊ न देता काम करत राहिलं तर ते होतं. तसं मी स्वामीजींकडे आल्यावरही केलं. आणि मग अगदी प्रांजळपणे म्हणाले, आपण गाडीत बसलोय ते पाचही जण खरं तर कसेच आहोत. तुम्ही उगाच मला असं म्हणतात. माझ्या मनात आलं, स्वामी स्वरूपानंद म्हणतात तसं सर्वीतून न खवळता कशाला मधोवरी वेगळा असे वेगळा या बाळांना कुशाला किगळा कळा अशी त्यांची खरं तर स्थिती आहे. आणि काम क्रोध हाळावे ठाकले पर्वत राहिला अनंत पहिलीकडे अशी आपली स्थिती आहे. साधकाचा स्वतःचा स्वतःची झगडा सुरू असतो. आपली साधना चांगली चालली आहे असं वाटत असताना चित्तावर झालेले पूर्व संस्कार अचानक उफाळून येतात आणि साधक अगदी कोलमडून पडतो. प्रकृतीच्या ओढी इतक्या बळकट असतात की त्यांच्याशी दोन हात करता करता तो केविलवाण होऊन जातो. अशाही परिस्थितीत सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत या एका भरोशावर कट धरून असतो. आपल्यातल्याही काही जणांना असा अनुभव असेल. मी एकदा स्वामीजींना म्हटलं, माझी प्रकृती मला खाली खेचती आहे, पण अशाही परिस्थितीत मी तुमच्या मागे मागे चालत राहणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्न करणार आहे. त्यावर अतिशय शांतपणे आपलेपणामध्ये म्हणाले, रघुचं लग्न व्हायला अजून काही वर्ष शिल्लक आहे. परत इतका वेळ तिला त्यानंतर कधीही मिळणार नाही. सूर्याची किरण भिंगातून एकत्रित करून जसा कागद जाळता येतो तशी सगळी शक्ती एकवटून प्रयत्न कर. पण माझी मनस्थिती अशी होती की काही केल्या माझं मन स्थिर राहिना, काय करावं काही सुचत नव्हतं. त्यांच्याच कृपेनं आता काय ते होईल असं वाटेल. मी एकदा त्यांना म्हटलं, तुम्ही मंगळवारच्या बैठकीच्या वेळी म्हणालात की परमार्थ करणं म्हणजे वस्तऱ्याच्या पात्यावर चालण्यासारखं आहे, पण शरणागताला ते सोपं आहे. माझं वाक्यही पूर्ण व्हायचं असते म्हणाले, अशा साधकाचा अहंकार आड येत नाही म्हणून त्याला सोपं आहे. त्यालाही वस्तऱ्याच्या पात्यावर चालावं लागतं. माझ्या लक्षात आलं, तू कोणालाच नाहीये, फक्त सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे चालण्याची शरणागत शिष्याची तयारी असल्यानं त्याला तसं त्रास वाटत नाही एवढं. आणि मग पुढे ते म्हणाले, वस्तऱ्याच्या पात्यावर चालायचं म्हणजे बोध सांभाळायचा. संसार करताना विषयांचा संबंध येणारच, पण त्या विषयांच्या बाबत तो सांभाळायचा. खर तर सूरस्थ धारा निशिदा दुरस्त्या दुर्गम वदंती हे जे आहे म्हणत ते ध्यानाच्या बाबत म्हटलेलं आहे. कुठलीही गोष्ट कुठलाही विषय समजून देताना ते तो कम्प्लीट करत असतात. साधना करताना जिथे जिथे अडचण त्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला आपल्यातल्या प्रत्येकाला त्यांनी सांभाळलेला आहे. आपल्या सद्गुरूंची सेवा म्हणून आपल्या कर्तव्याचे झिजत आहे. आपल्या अंतर्यामी बोधाचा दिवा तेवत राहावा एवढी त्यांची त्यामध्ये इच्छा आहे असं वाटत. ते आपल्याला साधावं याकरता स्वामीजी सतत मार्गदर्शन करत असतात. शिष्याने प्रयत्न करावा, आपल्या जीवनावर प्रयोग करावा. काही अडलं की लगेच सद्गुरूंना विचारावं, त्यांनी तातडीनं त्याचं समाधान करावं. शिष्याच्या चुकीच्या कल्पना दुरुस्त करून द्याव्यात आणि त्याचा पुढचा प्रवास निर्वेगपणे जणू काही अडचण आलीच नाही अशा एका वाहत्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे सुरूच राहावा असं इथे घडतं आहे. जगाच्या पाठीवर असं कुठे ठिकाण असेल का जिथे साधकांसाठी सद्गुरू इतके सहज उपलब्ध आहेत असा विचार मनात येतो. आपल्यासाठी तरी सुवर्ण संधी आहे, त्याचा लाभ आपण करून घेऊ. त्यांच्या छत्रछाई खाली आपलं तरी हित साधून घेऊ असं राहून राहून वाटत. इतके वर्ष आता जवळजवळ 30 वर्ष या मार्गावरून चालत आहे तरी बोध का टिकत नाही असा मनात विचार येतो. तेव्हा वाटतं की आपला निश्चय बोध धारण करण्याचं आपलं धैर्य समजू पडतं. मी एकदा आमच्या दारासमोर रांगोळी काढत असताना तिथून जाता जाता स्वामीजी माझ्याजवळ थबकले. लिफ्ट वर पाहिलं, त्यांना म्हटलं, ज्ञानात केवळ मी शिल्लक आहे असा अनुभव कधी कधी येतो. व्यवहार करत असताना सुद्धा कधी कधी शांती जाणवते पण ती टिकत नाही. त्यावर ते म्हणाले, असा अनुभव जेव्हा येतो तेव्हा ते 100% आपल्याला जमलेलं असतं यावर विश्वास ठेव. आता आपल्याला फक्त त्याचा स्थान वाढवायचं आहे. सद्गुरूंनी त्यांच्यावर सोपवलेलं हे पवित्र कार्य ते अविरत करताना दिसतात. ते करत असताना त्यांनी जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला आणि व्यक्तीला योग्य न्याय दिलेला दिसतो. सांप्रतिक कार्याला सुरुवात झाली तेव्हा केदार लहान ते शाळेत जात होते. शुक्रवार पेठेतल्या त्यांच्या घरी सकाळच्या वेळेला ध्यानाला साधन यायचे आणि शाळेला सोडायची जी वेळ असायची तो स्वामीजी ध्यानातून उठून मुलांना शाळेत सोडून परत येऊन ध्यानाला बसत असे. एकदा मंगळवारच्या बैठकीच्या वेळी मंदारच्या सायन्सच्या क्लासच्या बाई स्वामीजीच्या दर्शनाला आल्याच्या त्या सांगत होत्या की मंदारी व्यक्ती खोड्या काढल्या तर बाबांना घेऊन यायला त्यांनी सांगितलं. तर स्वामीजी बाईंना भेटायला क्लासमध्ये गेले आणि खिडकीशी उभे राहिले. तर त्या बाई त्यांना म्हणाल्या की थोडा वेळ लागेल. तर ते म्हणाले म्हणतो. नंतर बाईंचं सगळं बोलणं झाल्यावरती स्वामीजी त्यांना म्हणाले, तुम्ही जे काही सांगता ते मुलांच्या हितासाठीच सांगता, तर वडील म्हणून मी काय करावं असं तुम्हाला वाटतं, ते मी करेन. असं म्हणून स्वामीजी गेले आणि मग तिथे अजून एक पालक आले होते. तर ते त्यांना म्हणाले की हे आता कोण होऊन गेले ते तुम्हाला माहित आहे का? तर त्या म्हणाले हो, मंदार वजीचे वडील. तर ते गृहस्थ म्हणाले की हे नाथ संप्रदायाचे आदर्य आहे. ते ऐकल्यावरती त्यांना आपण असं त्यांच्याशी कसं बोललो असं वाटलं. त्यानंतर एकदा मधुराताई गेल्या असताना सजीव होऊन त्यांनी मधुराताईंजवळ तसं बोलून दाखवल्यावर मधुराताई अगदी सहज म्हणाल्या, अहो तसं काही नाही, तसं तुम्ही मनात सुद्धा आणू नका. अशा या सरळ साधं जीवन जगणाऱ्या उत्तुंग व्यक्ती मोठ्या भाग्याने आपल्या जीवनात आल्या. साधकाने आपली कर्तव्य कर्म कशा पद्धतीने आपला बोध सांभाळून पार पाडावीत याचे धडे त्यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी मिळतात. जीवनाच्या ज्या टप्प्यावर उभी आहे तिथे आपल्याला उरलेल्या जीवनात नक्की काय करायचं आहे याचा या निमित्तानं शोध घेतला. तर बोध सांभाळून उत्तम कर्म करत करत आनंदानं जीवन व्यतीत करायचं आहे. पण भाग्यवशात जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्वामी कार्यात जवळ तेवढा काहीचा वाटा उचलण्याची मनापासून इच्छा आहे. आपल्यापासून त्यांना किंचित सुद्धा उपद्रव होऊ नये असं मात्र फार आतून वाटतं. त्यांना योग्य वाटेल तसं त्यांनी आपल्याला घडवावं. निस्वार्थ निरहंकार बुद्धीने या देहाकडून त्यांनी सेवा करावी, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांच्याशी सगळी प्रार्थना. हरि ओम सत्य.
आयुष्याच्या 35-36 वर्षांपासून 50 वर्षांपर्यंत जो कालखंड असतो हा खूप मोठा आणि महत्वाचा असा समजला जातो. लौकिकामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी स्थिर असे झालेले असतो पण या आयुष्याला काही मर्यादा काही चौकट घालून घेतलेली आहे ना का? या सुखासीनतेने ज्याला आपण कम्फर्ट झोन असं म्हणतो त्याने आपल्यावर पुरोगमी केलेली आहे हे आपण कायम तपासलं पाहिजे. मध्ये एका प्रसंगात स्वामीजी म्हणाले होते की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपण पंख्याशिवाय झोपू शकतो का? आपण सतरंजीवर झोपू शकतो का? असे अनेक प्रयोग आपण स्वतःवर केले पाहिजे. व्यावहारिक जगात सतत राहत असताना सुद्धा आपली तरलता आपली संवेदनशीलता आपली तळमळ टिकून कशी राहील वृद्धिंगत कशी होईल याचा आपण सतत अभ्यास केला पाहिजे. स्वामीजी जसं चित्रकाराला म्हणाले की मुलाचं लग्न होईपर्यंत तुला वेळ आहे तर त्याचा उपयोग करून घे, त्याचप्रमाणे आपल्याला जो वेळ मिळतो आहे आणि मिळत जर नसेल तर तो वेळ काढून आपण हा परमार्थ साधायचा आहे. स्वामीजी एकदा म्हणाले होते, वयाच्या 20 मध्ये आपल्याला काही कळत नसतं. आपल्याला काही कळत नाहीये हे कळेस्तोवर 40 आलेली असते आणि थोडंफार कळायला लागलं आहे असं वाटेपर्यंत 60 आलेली असते. आयुष्य बघता बघता आपल्या हातातून निघून जात. पण स्वामीजींच्या कृपाशत्राखाली
आपण सर्व साधकांची वाटचाल ही आपल्या ध्येयप्राप्तीपर्यंत होते अशी वाटचाल करणारे एक साधक भक्त श्री प्रसन्न चिपळूणकर हे 1983 सालापासून स्वामीजींकडे येत आहेत आणि कॅन्सर संबंधित औषध कंपनीत ते रिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आपण त्यांचे भाव आता ऐकूया.
ओम स्वामी माधव नाथाय नम. ओम स्वामी मकरंद नाथाय नम. आज आपण स्वामी मकरंदांच्या एकादशीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा अभ्यास करत आहोत. प्रथम मला ही संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझ्या या अनुभवामध्ये मी स्वामी मकरनाथांचा उल्लेख मी मकरंद असं करत आहे कारण तो त्यावेळेच्या प्रसंगाला धरून केलेला आहे. त्याबद्दल मी स्वामींची आणि आपल्या सर्वांची माफी. श्री मकरंदमध्ये मकरंदनाथ झाले हा प्रवास पाहणं अभ्यासणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. ते पेलण्याचा मी थोडा बहुत प्रयत्न इथे करत आहे. मी 1983 साली प्रथम स्वामी महाराजांकडे आलो. त्यावेळी श्री खांडेकर यांच्याकडे एक युवा केंद्र चालायचं रविवारी संध्याकाळी. 10-12 मुलं आणि 10-12 मुली असे 20-25 युवक त्या केंद्रात असायचे. त्या केंद्रात प्रथम माझी मकरंदे यांच्याशी ओळख झाली. प्रथम दर्शनी हा युवक खूप धैर्यनिष्ठ थोडासा गंभीर शांत असा मला वाटला. पण लगेच मला असंही वाटलं की याच्याशी आपण काहीतरी संवाद साधावा. युवा केंद्र संपल्यावर त्यांनी माझी नेहमीप्रमाणे ओळख जे आपण करून देतो अशी माझी ओळख त्यांनी करून दिली आणि इतर बोलणं झाल्यावर त्यांनी मला लगेच एक सुचवलं की तू स्वामी माधवनाथांना अनुग्रहासाठी विचार. त्याप्रमाणे काही दिवसानंतर मी स्वामी माधवनाथांना अनुग्रहासाठी विचारलं. एक दिवस असंच खंडेकरांच्या केंद्रात स्वामी माधवनाथांनी मला तू उद्या अनुग्रहाला ये असं सांगितलं. पण माझी परीक्षा चालू होती पण मला हे त्यांना सांगायला संकोच वाटला म्हणून मी त्यांना असं म्हटलं की स्वामीजी मला उद्या वेळ नाही. मकरंद तिथेच बाजूला होता तो हे सगळं बघत होता ऐकत होता. तो माझ्याबरोबर त्यांचा किनार उतरून खाली आला आणि मला म्हणाला की तू अनुग्रहाला नाही का म्हणतोय. मी त्यांना माझी या आठवड्यात परीक्षा आहे असं सांगितलं. त्यावर त्याने मला लगेच सांगितलं तू परत वरती जा आणि स्वामींना सांग की या आठवड्यात माझी परीक्षा आहे तर मग मी परत येऊ शकतो अनुग्रहाला. मी काहीही शंका न घेता त्याप्रमाणे तसं लगेच केलं. तर स्वामीजी माधवनाथ मला म्हणाले ठीक आहे मग तू या रविवारी सकाळी अनुग्रहाला ये. सद्गुरूंचा अनुग्रह होणं ही साधकाच्या जीवनात किती भाग्याची गोष्ट आहे हे त्यावेळी देखील मला मकरांमुळेच समजलं. सत्यसाई इलममध्ये स्वामींची ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायची. ही प्रवचन संपल्यावर बरेचदा आम्ही सायकलवर घरी एकत्र जात असतो. त्यावेळी मकरांची बरंच काही बोलणं होत असते. कधी प्रवचनाचा काही विषय किंवा काही अभ्यासाविषयी इतर विषय पण त्यावेळी त्याच्या बोलण्यात कायम साधनेशिवाय विचार असायचे आणि तो आपल्याला देखील साधनेसाठी खूप तयार करत आहे असं लक्षात येत. शुक्रवार पेठेतील त्यांच्या घरी सोमवारी रात्री एक केंद्र चालायचं. त्यात 15-20 साधक असायचे. त्यात मीही जायचो. त्यावेळी विनोबांची गीता प्रवचने किंवा काही इतर संत वाचन याच्यावर पारमार्थिक चर्चा प्रश्नोत्तर असा थोडा मोकळा कार्यक्रम असायचा. आमच्यापैकीच एकाला एखादा प्रश्न मकरंद विचारत असेल आणि दुसरे कोणाला त्याचं उत्तर द्यायला सांगत असेल. अर्थातच आम्हा मुलांचं चिंतन इतकस नसल्यामुळे फारसं समर्थवत उत्तर त्याला आमच्याकडून काही दिलं जायचं. मग शेवटी स्वतः मकरंदच त्या प्रश्नाचं व्यवस्थित सविस्तर उत्तर द्यायचा. पण त्याचबरोबर एखाद्यानी सांगितलेला चांगला विचार, एखाद्याचं चांगलं चिंतन, याच तो कौतुकही करायचा. मकरांच्या विवाहानंतरही हे केंद्र असंच चालू होत. आता सुचित्रांनी असं सांगितलं तसं मंदारात्री 10 असताना पूजनीय मधुराताई त्याला आज सांभाळत असायच्या आणि बाहेरच्या खोलीत आमचं सोमवारचं केंद्र चालू असत. त्यावेळी मला एक गंमत वाटायची की घरातल्या सगळ्या मंडळींचं याच्यासाठी किती पेशन्स आहे आणि किती कोऑपरेशन आहे. दर सोमवारी रात्री 10-15 मंडळी घरी यायची आणि ती 1-1.5 तास बसायची. त्याबद्दल मला या सर्वच मंडळींचा असलेल्या सहकार्याचं नेहमीच कौतुक वाटायचं. मी बीएससी झाल्यावर नोकरीच्या शोधात होतो. त्यावेळी मला पहिली नोकरी देखील मकरंदमुळेच मिळाली. त्यावेळी युनायटेड बँकेचा संप चालू होता. संप काळात काही लोक टेम्पररी म्हणून घेत होते. मकरंदने मला त्यांच्या बँकेतल्या देशपांड्यांना भेटायला सांगितलं. मी त्या रिजनल मॅनेजर देशपांड्यांना भेटलो आणि मकरंद वजनकडून आले कळल्यावर त्यांनी लगेच मला दुसऱ्या दिवशी जॉईन व्हायला सांगितलं. त्यामुळे मला अनासाहेब 3 महिने नोकरीचा एक उत्तम अनुभव मिळून गेला. 1990 साली माझी आई फार गंभीर आजाराने आजारी होती. त्या काळी तेवढी म्हणावी तशी औषधही आपल्या भारतात उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिच्यावर फारसे काही उपचार करता येणं शक्य नव्हतं. मी हे सर्व स्वामी माधवनाथांना सांगितलं. माधवनाथ मला म्हणाले, जे आहे ते आपण मान्य करू, तू शांत राहा, अंतर्मुख हो आणि तुझी रोजची साधना तशीच चालू ठेव. आणि पुढे ते असंही म्हणाले, तुला काही या संदर्भात अडचण आली तर तू मकरंदचा सल्ला घे. त्यावेळी मकरंदने देखील मला खूप चांगलं एक समजावून सांगितलं. तो म्हणाला, आपल्या जवळची कोणीही व्यक्ती 50-60 त्याच्या जवळपास गेली की आपण नेहमी सावध राहावं. त्या व्यक्तीचा आपला कधीही वियोग होऊ शकतो. त्यामुळे आपण सावध असलो तर आपली देहाशक्ती, आपला देहाभिमान कमी होतो व आपण अंतर्मुख होतो. स्वामी माधवनाथांनी सांगितलं ते मकरंदने सांगितलं. त्यामुळे मी खूप निश्चिंत झालो. स्वामी माधवनाथ अशा प्रकारे साधकांना मकरंदकडे पाठवत असत. आजही स्वामीजी त्यावेळी जे करत होते त्याचं महत्व आपल्याला आज लक्षात येत. स्वामी माधवनाथांची नियोजन शक्ती आणि नियोजन त्यांचं नियोजन किती अचूक आणि योग्य होतं हे आता कळतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री नानासाहेब ढोबळे संघाच्या शिबिरामध्ये बौद्धिक वर्ग घेत होतो. मीही संघाचा एक स्वयंसेवक असल्यामुळे त्यांची 2-3 शिबिर अटेंड केलेली होती. त्यांचं बौद्धिक मलाही खूप आवडायचं. एकदा मकरंदबरोबर मी त्याविषयी चर्चा करत होतो. त्यावेळी तो म्हणाला, थोरा मोठ्यांच्या गोष्टी ऐकून खूप बरं वाटतं. जसं युद्धस्थ कथा रम्या असं म्हणतात तसं. पण नुसत्या गोष्टी ऐकल्या तर ती एक बौद्धिक कसरत होईल. आपल्याला जर तसं काही घडायचं असेल तर आपण आपली साधना वाढवली पाहिजे. साधनेच्या ठिकाणी आपण लक्ष राहिलो पाहिजे. आपण साधनेच्या ठिकाणी जर लक्ष राहिलो तर खरा आनंद, खरे समाधान आपल्याला प्राप्त होईल. मी आणि केंद्रातला एक साधक एकाच कंपनीत काम करत होतो आणि आम्ही रोज सकाळी मकरंद घरी ध्यानाला जायचो. एका दुसऱ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी आम्हा दोघांनी साधकांना बोलवलं होतं. आम्ही हे मकरंदला सांगितलं आणि सांगितलं, तुम्ही जाऊ द्या. त्याप्रमाणे जाऊन आलो आणि काहीतरी असं झालं की त्या दुसऱ्या साधकाचं त्या कंपनीत काही सिलेक्शन झालं नाही. माझ्या पुढे खूप मोठा प्रसंग असा पडला होता की आता मी त्या ठिकाणी ज्यावेळी व्हायचं का नाही, त्यावेळी मी हा प्रश्न मकरंदला विचारला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तू या ठिकाणी जॉईन हो आणि तू तिथे असं काम कर की जेणेकरून तू ज्या आपल्या मित्राला तिथे रेकमेंड करू शकशील आणि तू रेकमेंड कर आणि तू त्याला जॉईन करून दे. म्हटलं तर व्यावहारिक आणि पारमार्थिक कल्याण साधणारा हा योग्य सल्ला या मकरणच्या सल्ल्यामुळे ही चक्कल. लग्नानंतरचा जो काही काळ असतो तो माणूस सहज संसारात रमत असतो. माझंही थोडं तसंच झालं, त्यामुळे माझी केंद्राची उपस्थिती थोडी कमी झाली, साधनेतही थोडी शिथिलता आलेली होती, थोडाफार आळस, थोडा कंटाळा, त्यामुळे हे सगळं होत होतं हे कळत होतं पण वळत मात्र नव्हतं. एका रविवारी संध्याकाळी अध्यात्म मंगलधाममधला केंद्र संपल्यावर मकरंदने मला गाठलं. मला त्याने घरी तुला काही अडचण आहे का असं खूप आपुलकीने विचारलं. मला घरी कशी अडचण काहीच नव्हती हे सांगितल्यावर मग त्याने मला खूप छानपणे एक समजावून सांगितलं. केंद्रात येणाऱ्या प्रत्येक साधकाने आपली उपस्थिती ही महत्वाची आहे असं समजून केंद्रात आलं पाहिजे. आपण अनेक वर्ष स्वामी माधवनाथांकडे येतो आहोत, आपली सांसारिक गोष्टींचं नियोजन आपण केंद्राचा वेळ पाहून त्याप्रमाणे केलं पाहिजे. आपली वैयक्तिक साधना व संसार दोन्ही योग्य पद्धतीने केले पाहिजे. मकरांच्या या भेटीनंतर मी नक्की ठरवलं की शनिवार रविवार केंद्रात यायचं आणि इतर दिवशी जमेल त्यावेळी मधल्या आपल्या वाडी पण यायचं. त्यामुळे माझी उपस्थिती आणि नियमितता ना पूर्ववत झाली. 1992 साली स्वामी माधवनाथांनी संप्रदायाची जबाबदारी स्वामी मकरंदनाथांकडे सोपवली. हा बदल मला सहज पटवून दिला. स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी असलेला गुरुभाव सहजच स्वामी मकरंदनाथांच्या ठिकाणी निर्माण झाला. स्वामी माधवनाथांनी ध्येय ठेवल्यावर निर्माण झालेली पोकळीही स्वामी मकरंदनाथांनी सहज भरून काढली. अर्थात त्यासाठी स्वामी मकरंदनाथांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. असे स्वामी माधवनाथांचा विषयावर काही बोलत असताना स्वामी मकरंदनाथ म्हणाले, स्वामी माधवनाथांनी जर खूप अशी नियमित औषधं जर घेतली असती तर त्यांचा सहवास आपल्याला अजून काही काळ लागला असता. असं म्हटल्यावर आम्ही दोघंही खूप शांत झालो आणि त्यांच्या आठवणीही गडीवरून गेले. आम्ही मकरंदनाथांचा सहवास मला मिळतो आहे हे खरोखरच भाग्य आहे. याचा लाभ आपण आपल्या परमार्थिक प्रगतीसाठी नक्कीच केला पाहिजे. असे अनेक प्रसंग सांगता येतील पण वेळेची मर्यादा म्हणून मी इथे थांबतो. स्वामी मकरंदनाथांना निरामय दीर्घायुष्य लाभो, दिवे शरद सतम ही स्वामी माधवनाथांच्या चरणी प्रार्थना करून माझे मनोगत पूर्ण. या सर्व मनोगतातून आपल्या लक्षात येत आहे तरी स्वाधिकाराचे हे नावे जे वाटिया आले स्वभावे ते आचरे विधी गौरवे तृंगारुणी. या ओळीचा अर्थ स्वामीजींच्या जीवनाकडे पाहिलं की लक्षात येत किंबहुना भगवंतांनी जी भक्त लक्षणं तिथं प्रज्ञाची लक्षणं, गुणातीताची लक्षणं, ज्ञानी महापुरुषाची लक्षणं ही जी सांगितली ती सगळी स्वामीजींच्या ठिकाणी ओतप्रोत भरून राहिली आहे हे लक्षात येत.
स्वामींचं जीवन हे गंगौघाप्रमाणे पवित्र आणि अथांग असं आहे. एका यक्षस्थित पोहळाला एका थांब कसा लागावा. पोहळाचं काम गंगेपर्यंत पोहोचणं एवढंच आहे. ज्ञानोबा जसं म्हणतात, भोळे हेच करावे जे गंगेचे अंग थाकावे, मग ही गंगा जरी नोहावे तरी तो काय. स्वामीजी आपण आम्हाला आपल्या सामावून घ्यावं अशी आपल्या चरणी प्रार्थना. यानंतर आपल्या सर्वांच्या भक्तीचं समर्पणाचं प्रतीक म्हणून परमपूजनीय स्वामीजींना आपण पुष्पहार अर्पण करणार आहोत. आपल्या सर्वांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात सद्भक्त विनय क्षीरसागर स्वामीजींना पुष्पमाला अर्पण करेल. तसंच सद्भक्त सौभाग्यवती मौसमी क्षीरसागर पूजनीय मातोश्री मधुराताईंना पुष्पमाला अर्पण करेल. हे उभयता स्वामी कार्यामध्ये मोठ्या उत्साहाने आणि सेवाभावाने सहभागी होत असतात. या पुष्पांच्या सुगंधाप्रमाणे आपल्या सर्वांचं जीवनही सद्गुरु सेवेने सुगंधित व्हावं अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आता येत आहोत. आपण एक अभंग ऐकणार आहोत. सद्भक्त आदित्य जोशी हा अभंग सादर करतील. ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि पारी या कंपनीत कॉर्पोरेट हेड म्हणून कार्यरत आहे. परमपूजनीय स्वामीजींनी हा अभंग रचलेला आहे. ज्ञानोत्तर भक्तीचं अतिशय विलोभनीय असं दर्शन या अभंगातून आपल्याला घडतं. आपण
गेली तू पण
कामस्त गेलेली तूपण हरपले मन भव दुःख हरपले मन भव दुःख पुंडलिका लावण्या सदा समचरणी उभा पंढरी द्रष्ट दृश्य भाव स्वरूपी मुराला द्रष्ट दृश्य भाव स्वरूपी मुराला निरंजनी मकर निरंजनी मकर पुंडलिका लावण्या सगा समचरणी उभा पंढरी समचरणी उभा पंढरी समचरणी उभा पंढरी त्या निर्गुण निराकार परमात्म्याची खून दाखवणाऱ्या त्याचबरोबर पंढरीनाथांचं प्रातिभ दर्शन आपल्या सर्वांना घडवणाऱ्या आपल्या प्राणप्रिय स्वामीजींना आणि ज्यांच्या आपुलकीमुळे दिवाळ्यामुळे आपण त्यांच्या कुटुंबातले एक होऊन गेलो आहोत अशा पूजनीय मातोश्री मधुराताईंना दीर्घ आयुष्य आणि निरामय आरोग्य प्राप्त व्हावं अशी खास आपल्या सर्वांतर्फे पंढरीनाथांच्या चरणी आणि परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. यानंतर स्वामीजींनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी त्यांच्या प्रार्थना.
अखंड मंडलाकार व्याप्तं येन सराचर तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं जपोद्रूपम् योगीन्द्रनित्यं भवयोगवैद्यं श्रीसद्गुरुमहं नमः. स्वामी मकरंदनाथांच्या 61 कोटीचा 61 महोत्सव जो फेब्रुवारीच्या आपल्या वार्षिक कार्यक्रमापासून सुरू झाला तो 18-19-20 मे त्या महाशिबिरापर्यंत चालू राहणार आहे आणि तेव्हा तो संपणार आहे. त्याच्यातला एक उत्सव म्हणून आज आपण इथे एकत्र जमलेले आहोत. एक व्यक्ती म्हणून या कार्यक्रमाबद्दल मला निश्चितच संतोष वाटतो. आणि साधकांना प्रेरणा देणारे एखादं कार्य याच्यातून साधायचं आहे किंवा साधलं जाऊ शकत या भावनेतून या कार्यक्रमाला माझा संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. श्रुती स्वभावता बोले गंगा कावेरीन चाले तैसे अवशंखहीन फले वर्तने दयाचे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं जीवन असावं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं अशी खरंच इच्छाही होती आणि तसंच सर्व जीवन जमलं असं म्हणायच्या ऐवजी तसं जीवन जगण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न मी करतो आहे असं मला वाटत. एखादी व्यक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची जी स्तुती असते ती स्तुती होऊ शकते पण त्या व्यक्तीच्या अंतापर्यंत त्याचे गुण जर तसेच टिकून राहिले तरच ती चालते. स्वामीजी गोष्ट सांगायची की एका महात्म्याला शिष्यांनी विचारलं की आपल्याला आत्मज्ञान झालं हे खरं आहे का, तेव्हा ते नंतर सांगील असं म्हणायचंय आणि नंतर सांगील हे त्यांचं उत्तर वर्षानुवर्ष चालू राहील आणि दरम्यान त्यांचं देहावसान देखील झालं. त्यांच्या जवळचे जे लोक होते तर ते दुःख करू लागले की आम्हाला या प्रश्नाचं उत्तर हवं होतं ते शेवटपर्यंत मिळालं नाही आणि तिथं दाहो खोडून रडायला लागले की आपण नंतर सांगेन असं म्हणाला पण आपण काही केल्या सांगितलं नाही. अशी गोष्ट सांगून स्वामीजी म्हणायचे की तो महात्मा उठून बसला. त्याने सांगितलं की होय मला आत्मज्ञान झालेलं आहे आणि परत तो निजला आणि त्यांनी देह ठेवला. एषा प्राप्ती स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा त्याम अंत चाले की ब्रह्म निर्वाण होती. प्राप्ती स्थिती व आता सांगितलं की ज्या वेळेला असं ध्यानात होत की मी गेलेला असतो आपण शांत झालेले असतो. कधी कधी व्यवहार करताना देखील मीपणा विरहित व्यवहार होतो आहे असं लक्षात येत आणि तेव्हा स्वामीजी असं म्हणाले असं दिसणार की त्या वेळेला जेव्हा हे लक्षात येत असतो तेव्हा आपण परिपूर्णच असतो. हा परिपूर्णतेचा जो स्पॅन आहे तो स्पॅन मात्र क्षणाक्षणात वाढवायला लागतो. आपण त्याच्यातून खाली येण्याची शक्यता असते आणि मनुष्य हा खलनशील असल्यामुळे स्वभावत इंद्रियवान असल्यामुळेच खलनशील आहे आणि म्हणून त्यांनी स्तुतीकडे देखील थोडस जपून पाहावं. जो निंदेचे नेघे स्तुती न श्लाघे आकाशा न लगे देखू जैसा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तशा तशा प्रकारे या स्तुतीकडे पाहावं असं मला वाटत. आपल्याला एक बाहेर आदर्श हवा असतो आणि तो आपण घडण्यासाठी हवा. आदर्शाच्या ठिकाणी सगळे गुण कल्पायचे असतात अशा करता की ते गुण आदर्शाच्या ठिकाणी आहेत अशी भावना केली म्हणजे आपल्या ठिकाणी संक्रमित होतात. तरी देखील काही दिवस माझं घडलं ती स्वामीजीची कृपा आहे असं मला वाटत. अमंत्रम अक्षरः नास्ति नास्ति मूलम अनौषधम अयुक्त पुरुषः नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. त्या अक्षराचा मंत्र होऊ शकत नाही असं अक्षर नाही. प्रत्येक मुळाच्या ठिकाणी औषधी गुणधर्म हे असतातच आणि कोणीही अयोग्य नसतो योजना करणारा दोष. आपल्या सगळ्यांना स्वामीजींच्या रूपाने योजक असं मला वाटत. जो परमार्थ चालतो आणि मी लहानपणापासून परमार्थ विचाराकडं म्हणण्यापेक्षा देवदर्शन आत्मदर्शन स्वरूप बोध आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त व्हावा या इच्छेने फार प्रेरित झालेलो होतो. त्याला कारण महाराष्ट्राचे त्या काळातले सर्वोत्कृष्ट आणि अमोघ असे वक्ते शिवाजीराव भोसले हे होते. ते असा विश्वास जागवत असत. माझ्या अंतःकरणाचा तो विश्वास जागला गेला. मी त्यांना जाऊन भेटलो. ते मला असं म्हणाले की आम्ही प्राध्यापक मंडळी स्टेजवर उभं राहून बोलायची आपला सवय आहे. तू प्रेरणा घेतलीस हे बरोबर आहे पण कोणीतरी सद्गुरू पाहिजे. तुला उपदेश मी नाही करू शकत. केवळ ऐकण्याचा परमार्थ बराच चाललेला असतो. आणि ते म्हणाले की त्याची मला कल्पना आहे. लोक येतात ऐकतात टाळ्या वाजवतात निघून जातात. असा तुझ्या सरका विचारायला येणारा क्वचित पण तुला मार्गदर्शन करण्याचं जे आहे ते सद्गुरू करू शकते असं म्हणाल. आणि ते केवळ ऐकण्याचा परमार्थ करतात असा परमार्थ गावोगावी चाललेला आहे देवळा देवळातून चाललेला आहे. वक्ता सांगत असतो श्रोते जमेल तेवढा ऐकत असतात. स्वामीजी म्हणत असत की त्या नृसिंह मंदिरामध्ये नरसोबाच्या मंदिरामध्ये प्रवचन चालत असत मी जाऊन पाहतो तर माग वृद्ध बायका वाटीवर बसलेले असायच्या जवळे आणलेले असायचे गप्पा मारत असायच्या आपल्या सुनेबद्दलच्या तक्रारी चाललेल्या असायच्या. वक्ता विचारा बोलून निघून जायचा. अजून एक परमार्थ श्रवणाचा निरूपणाचा परमार्थ चालतो तो म्हणजे ऐकायचं आणि शक्य तितकं आचरण करायचं. वेळ येईल तेव्हा परमार्थ बाजूला आणि लौकिकाला व्यवहाराला स्वार्थाला पैशाला महत्व तत्व बाजूला ठेवायला सहज तयार व्हायचं. मला काहीही झालं तरी प्रचितीचा परमार्थ करायचा होता. माझी तशी इच्छा होती आणि स्वामीजींच्या रूपाने प्रचितीचा परमार्थ सांगणारी व्यक्ती मला लहान वयामध्ये दिली. कधी कधी हे योगायोग असतात. आपण सगळे स्वामीजींकडे आलो पण तुम्ही कोणत्या वयामध्ये येता त्यांच्या कोणत्या वयामध्ये येता तुमच्या कोणत्या वयामध्ये येता मी अतिशय अधिकडतर त्यांच्या कार्याच्या अगदी प्रारंभीच्या काळात गेल्यामुळं त्यांच्याशी खूप वैयक्तिक असा संबंध निर्माण झाला. हरवलेला असल्यामुळं त्याच जे सांगतील ते एकच आम त्यांनी आत घेणं एवढंच करायचं असं ठरवलेलं होत. समर्थ म्हणतात प्रतिती घेणं ते बोलणे ते अवधेची कंटाळ वाढे तोंड पसरवून जायचे जुने रडवून गेले. अशा प्रकारचं प्रतिती शिवाय असणार बोलणं तिथं नव्हतं. ते प्रसिद्धी अनुकूल बोलत आहे हे ऐकतानाच लक्षात यायचं, त्यांच्या डोळ्यातून समजायचं, त्यांच्या आवाजातून समजायचं, त्यांच्या हालचालीतून समजायचं. त्यांच्या ठिकाणी भरून राहिलेलं प्रेम, त्यांची कृपा, त्यांची क्षमा, त्यांची दया, त्यांची तळमळ, बारामतीला जसं शिवाजीराव भोसले तसं बारामतीमध्ये माझ्या कल्पनेप्रमाणे त्याच्या पुस्तके नावाचे शास्त्री प्रवचनकार आलेले होते आणि त्यांच्या प्रवचनांनी मी मंत्रमुग्ध झालेलो होतो. आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी तिथं 7 दिवस प्रवचन केली, 9 दिवस बारामतीला देवीच्या देवळामध्ये त्यांची प्रवचन होती, दसऱ्याला त्याचा समारोप त्यांनी केला. योजनाची आठवत तुम्हाला आठवत. त्या दशपुत्रे शास्त्रींनी पहिल्या दिवशी सांगितलं की मी तुम्हाला आत्मप्रसिद्धी देऊन जाणार असं म्हणाले. त्यांचा माझं तुम्ही एकतानतेने ऐका, तुम्हाला आत्मप्रसिद्धीच्या जवळ घेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही असं असं म्हणत होते. आणि अतिशय उत्तम अंतरंग असं त्यांनी खरंच निरूपण केलं. शेवटच्या दिवशी त्यांनी तो गजर केला, त्या गजरामध्ये ते म्हणाले की आता आत्मप्रसिद्धी घ्या. सगळे रंगून गेले, मलाही बरं वाटलं. पण ही क्षणिक आत्मप्रसिद्धी आपला स्वभाव आपली प्रकृती बदलत नाही असं माझ्या लक्षात आलं. आपल्यावर झालेले संस्कार बदलण्यासाठी म्हणून आणि परमार्थाला अनुकूल असे संस्कार करून घेण्यासाठी म्हणून अशी 5 आणि 10 दिवसाची प्रवचन माला ही समाधान देऊ शकत असली तरी देते. आपल्याला हवं ते वेगळंच आहे असं माझ्या लक्षात आलं आणि ही तहान तशीच राहिली. आणि तेव्हा स्वामीजींकडं आलो तेव्हा साधू कसा असतो, संत कसा असतो, तो जना म्हणजे वागे तरी जना वेगळी गोष्टी आहे. त्याचे अंतरी ज्ञान जागे, त्याचे चमकणारे डोळे, जळेना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव, अशा प्रकारची दृढ धारणा, त्यांच्या ठिकाणी असणारा अखंड विवेक, म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा, अशा प्रकारचं स्वामीजींची त्यांच्या ठिकाणी उरलेली सद्गुरु लक्षण आणि साधनेचा आग्रह ते करत असलेला, यामुळे खरंच येणाऱ्या सगळ्यांना खरोसा वाटेल असंच तिथं सगळं सगळं. स्वामीजींच्या ठिकाणी एकांत आणि लोकांचं मिश्रण फार बेमालूम रिपीत होत. मी या 61 च्या निमित्ताने माझ्याविषयी काय बोलणार, पण स्वामीजींचे जे गुण ठावले आणि जे उचलावेचे वाटले त्याबद्दल मी बोलतो. स्वामीजींच्या ठिकाणी हे मिश्रण फार अद्भुत होत. जयाचा एकांत मानला अवघ्या आधीकडे गेला. त्यांचा काही काळ पूर्ण एकांतात जायचा. सकाळी उठल्यापासून ते दुकानात येऊन प्रार्थना करेपर्यंतचा काळ, म्हणजे 9 वाजेपर्यंतचा काळ, सकाळी ते 5 वाजता उठत असत. असा पूर्ण एकांतात ते व्यतीत करत असत. आणि 9 ला दुकान उघडली, पुण्याची दुकानं 21 पूर्वी गेला तर 10:30 ला उघडतात, पण स्वामीजींचं दुकान 9:45 ला उघडायचं. धडझोड करून 9 ला ते तयार असायचे. आणि मग तिथं प्रार्थना असायची दुकानामध्ये. त्या प्रार्थनेला 1-2 जणच असायचे, विद्यार्थीच असायचे. आणि मग हळूहळू त्यांच्याकडं थोडे थोडे येऊन जात असत. गिराई चालते तर नसे तर आणि लोक बसलेले नसते तर एकाच असायचं. अशा वेळेस त्यांचं वाचन चित्तन मनन चालू असायचं. ज्ञानी आणि उदास समुदायाचा अभ्यास देणे अखंड सावकाश एकांत सेवा असं समर्थ म्हणतात. तशा प्रकारे त्यांचा त्यांच्या व्यवसायाचं स्वरूपही असं होतं. आणि हा व्यवसाय आपल्याला मर्यादित करायचा आहे याची जाणीव असल्यामुळं, तो आवाज तो वाढवायचा नाहीये याची जाणीव असल्यामुळं त्यांना एकांत मिळत होता. त्याबाबतचा विवेक त्यांच्या ठिकाणी होता. त्याचं म्हणायचं की आमच्या दुकानदारांची रीत अशी की कुठं दुकान सुरू करायचं आणि नंतर लक्ष्मी रोडवर जायचं हे आमच्या कापड दुकानदारांचं ध्येय. आणि मी जर ठरवलं असतं तर माझे काउंटरवर 4 टेलिफोन, 10 नोकर असं माझं दुकान झालं असत. पण मग परमार्थ झाला नसता असं म्हणायचं. आणि समुदायाचा हव्यास हा जो समर्थांचा शब्द आहे, हा हव्यास हा शब्द समर्थांच्या एकूण स्वभावाप्रमाणे आपण करावे आणि करवावे असा त्यांचा जो स्वभाव होता, त्याप्रमाणे नुसतं स्वतःपुरत ज्ञान नसावं असं समर्थांचं मत होत. आपण यथेष्ट जेवण, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. पैसे ज्ञाने तृप्त व्हावे, ते ज्ञान इतरांच सांगावे, सरसेन बुडवून जावे बुडतयासी अशी समर्थांची धारणा असल्यामुळं समुदायाचा हव्यास असा शब्द वापरला. हा हव्यास हा शब्द हाव या अर्थाने नाहीये. तशा प्रकारे स्वामीजी एक मर्यादित प्रमाणात निरूपणाचं केंद्र घरी चालवत असत. असा एकांत आणि लोकांचा याचा अद्भुत शब्द स्वामीजींच्या ठिकाणी पाहिला. स्वामीजींचं वैशिष्ट्य म्हणजे स्वधर्मातले अत्यंत कुशल होते. प्रपंचाने परमार्थ हा हातात हात घालून चाललेला होता. एकदा असं झालं की केंद्रात मोठं कापड आणलं, ताग्याचा मोठा तुकडा आणला. माय अपार्टमेंट मध्ये काही ना काही कुठं त्याचा उपयोग करायचा होता, पण तो तेवढा मापाप्रमाणे तिथं बघू केल्यानंतर म्हणून आणला. कारण जसा तो वापरायचा होता तसे ते कापणं गरजेचं होत. स्वामीजींनी कोणाला सांगितलं की हे कापायला ती मोठी ती कात्री असते दुकानदारांची, ती कात्री सरळ देश आम्ही मारू शकेल का मारू शकणार नाही, आणि ते सगळं ते त्याच्यात प्रश्न गरजेचं होत. स्वामीजी म्हणाले की बाजूला त्यांनी 2 टोक चक्की आणि सरळ कात्रीने भराभर तुकडे केले. ते म्हणाले की आम्ही दुकानदार आहोत, दुकानदाराला जर कापड कापतायच नसेल तर उपयोग काय? ते जो तो आपला व्यापार पेठे असावे खबरदार या न्यायाने. ते सर्व गोष्टीमध्ये अत्यंत वाकबकार होते. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ दानपा म्हणून वर्तता त्याच बापा सच्चारू आहे असं असल्यामुळं प्रवचनात ते सांगायचे की मिल मधून आलेलं कापड असत आम्ही घाऊक व्यापाऱ्याकडून घेतो आम्ही त्या भगिनीला आश्वासन देतो की गॅरंटेड फास्ट करत जाणार नाही पण जर गेला तर दुकानदारांनी बदलून द्यावं असं म्हणत असतो आम्ही त्या आत थोडे गेलं आणि तेव्हा आता कापडाचा रंग जात नाही तेव्हाचा तो काळ होता अशा अशा प्रकारचं त्यांचं प्रपंच त्यांचा प्रपंच आणि परमार्थ ही दुकानदारी आणि अत्यंत चोखपणाने पार पाडत असलेली कौटुंबिक देखील कर्तव्य परमार्थ करण्यासाठी घर वगैरे सोडण्याची गरज नाही असं ते ठासून सांगत असत आता गृहाधिक हे आठवे काही न लगे त्याच्यावे ते घेते जागले स्वभावे निसंकू म्हणव अशा अशा प्रकारचं त्यांचं जीवन आदर्श म्हणून समोर होत स्वामीजींचं जे दर्शन होत ते दर्शन तसंच दर्शन आपलंही असावं लोकांना अशी माझी इच्छा आहे पण स्वामीजींचं दर्शन ज्ञानेश्वर भक्त असत ज्ञानेश्वरी भक्त असं स्वामीजींचं दर्शन होत स्वामीजी राम भक्त होते हनुमान भक्त होते आणि भक्त असण्याचा त्यांना अभिमान होता स्वामीजी सद्गुरु भक्त होते स्वरूपांतरविषयी जर बोलायचं झालं तर किती बोलू आणि किती नको असं त्यांना होत एकदा मराठी त्यांच्या घरी शेतकरी महाराज आलेले होते आणि तिथं स्वामीजींनाही पूजनाकरता म्हणून बोलवलेलं होत शेतकरी महाराजांनी स्वामीजींना स्वरूपानंदांविषयी त्यांनी काही माहिती सांगावी अशी विनंती केली तर पानावर बसल्या बसल्या देवत असताना स्वामीजी सांगायला लागले आणि शेतकरे महाराज अतिशय प्रेमाने ऐकत असं होत वा कमाल आहे अशा अशी त्यांची जी पद्धत आहे तसंच एक एक गोष्टी ऐकत होते स्वामीजी सांगत होते जवळपास 1.5 तासाने सगळ्यांना समजलं की किती वेळ गेलेला आहे तेव्हा तर कधीच झाली सगळ्यांनी तेव्हा बैठकरे महाराज बाळासाहेब तुमच्यासारखा गुरुभक्त मी कधी पाहिला नाही स्वामीजींचं जे भक्त म्हणून दर्शन होत त्यांचं योगी म्हणून असणारं दर्शन त्यांचं कर्मयोगी म्हणून असणारं दर्शन ध्यानयोगी म्हणून असणारं दर्शन ज्ञानी म्हणून असणारं दर्शन याच्यापेक्षा भक्त म्हणून असणारं जे दर्शन होतं ते फार मोहक होतं रामनवमीच्या वेळेला ते प्रगट व्हायचं 15 ऑगस्टच्या दिवशी अथवा 15 डिसेंबरच्या दिवशी स्वरूपानंदांची पुण्यतिथी अथवा जयंती असेल तेव्हा ते प्रगट व्हायचं गुरु पौर्णिमेच्या वेळेला ते प्रगट व्हायचं स्वामीजी हे सेवा मूर्ती कोणी आठवणी सांगताना सांगत की मकरनाथ मकरंदी सुरुवात केली की आलेल्या श्रोत्यांच्या सत्ता राखेत लावायचा ही माझी संघाच्या शाखेत झालेल्या संस्कारामुळं जळून गेलेली प्रकृती होती आणि सर्वात शेवटी मी खाली उतरायचो सत्यसाई निघाल्यानंतर तर ती लोकांची एक चप्पल दुसरी चप्पल कुठेतरी कारण नंतर घाई उडायची त्यामुळं आपल्या चपला घालायच्या नादात दुसऱ्यांचा आपण विसरतो कशाही ठेवलेल्या असल्या तरी आणि एकूण तिथं खाली जिनात तुंबून राहायचा तर माझ्या असं लक्षात आलं याचं कारण असं की येईल तिथं लोक चपला काढतात आणि तिथून काढताना दुसऱ्याची चपला बाजूला काढल्या जातात त्या इतक्या कधी कधी बाजूला जातात की आपल्या चपला घेतल्याशिवाय ती व्यक्ती तिथून बाहेर कशी पडतात
जायचा रस्ता अरुंद म्हणून मी चपला लावायला सुरुवात केली आणि मग तिथं ती आपल्या चपला घेऊन लोकांना जायला जमायला लागलं. पण ही काही सेवा नाही. स्वामीजी ज्या पद्धतीने सेवा करत होते सेवा मूर्ती म्हणून स्वामीजींकडे नेहमी पाहत. कारण प्रवचनाला सुरुवात करताना देखील ते असं म्हणत असत की आज सेवा म्हणून ज्ञानेश्वरीतला गीतेतल्या 14व्या अध्यायातला 10वा श्लोक घेतला आहे. सेवा म्हणून हे मी करतो आहे असं स्वामीजींचा भाव आहे. कशा प्रकारे त्यांनी ज्ञानेश्वरीची सेवा आपल्या करतो सेवा स्वरूपानंद एकदा त्यांना म्हणाले होते की तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता त्या ज्ञानेश्वरीला मी नित्य उपस्थित असतो. आणि एकदा असं म्हणालेले होते की प्रत्येकाने झाडणं आणि चालवणं अशी सेवा करायला पाहिजे असं नाही. तुम्ही जी ज्ञानेश्वरी सांगता ती माझी सेवा आहे. पण त्यांच्या सेवेचा भाव सद्गुरु रूपी साधक आहे आपल्या समोर असलेले असा विकसित झाला. त्यांनी तो प्रयत्नपूर्वक केला. एकदा आळंदीला त्यांनी सभा मंडपाच्या सुरुवातीला झोपावं पालख झोपावं आणि त्यांच्या अंगावर पाय रुग्ण श्रोत्यांनी ते श्रोत्यांना घेऊन आलेले होते. श्रोत्यांनी दर्शनाला जावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर एकदा घरी आलेल्या घरी नियमित श्रवणाला येणाऱ्या श्रोत्यांची त्यांनी पाद्यपूजा केली. त्यांना भोजनाला बोलून त्यांनी संप्रदायाची सेवा केली. संप्रदायाचे सेवक होते. त्यामुळे स्वामीजींच्या जीवनापासून आपलं जीवन ओळखलं जावं किंवा घडावं त्यांचे गुण आपण उचलावे अशी जी इच्छा मी व्यक्त केली आणि स्वामीजींच्या गुणांबद्दल सांगतो आहे. तर मला असं वाटतं की हा कार्यक्रम आणि याच्या पुढच्या महिन्यात होणारा कार्यक्रम त्याच्यामध्ये देखील मी हाच विषय केला. माझी स्तुती करायचं काम तुम्ही करा. ते तुम्ही करताच आहात करा म्हणायचं आहे. पण जीवन कसं घडायला हवं हे स्वामीजींकडे पाहून मी ठरवलं आणि कसं आणि काय ठरवलं ते तरी या निमित्ताने प्रगट करावं असं मला वाटलं. कशा तऱ्हेने आज एवढ्या गोष्टी त्याचे गुण म्हणून आपल्या अंगात यावे अशी इच्छा धरून आहे. ते आलेख असं मला संपूर्ण आले असं असं म्हणणं खूप धारिष्ठ्याचं होत. पण आपल्या सगळ्यांनाच हे गुण अंगी बांधवावे असं खरंच परमार्थ आपण करतो आणि या जीवनामध्ये आत्मदर्शन हेच आपलं चरम लक्ष आहे असंही आपण ठरवलेलं आहे. तर त्या आत्मदर्शनाच्या बरोबरीही हे सगळे गुण आपल्या आपल्यामध्ये यावेत. तर आत्मदर्शन ही सुलभ आहे आणि जर आत्मदर्शन झालं असेल तर ते शोभायमान देखील गुणांमुळे होईल. त्यामुळं स्वामीजींचे या प्रकारचे जे गुण ते गुण आपल्या सर्वांचा आपली पाहावे अशी स्वामीजींच्या त्यांनी मी प्रार्थना करून ती थांबतो. हरी ओम सत्त संतो तत्वज्ञान कविवर परा जगत्मी
काही निवेदन करतो आहे.